श्री राम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। 16 ते 25 वयोगटाच्या युवा स्नेह कार्यक्रमात मी श्रेयस जोगळेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया। परमहंस स्वामी स्वरूपानंद रचित ती विद्या मिळवू इथे ही प्रार्थना आपल्या समोर सादर करे सद्भक्त सौभाग्यवती सायली गंधे। सद्भक्त सायली इंटेरियर डिझायनर असून स्वतःचा व्यवसाय करत आहे।
दाविते ज्ञान भानुते अज्ञान तमनाशिते सुख शाश्वत जी देते ती विद्या मिळवू इथे। दैन्य दुःख लया नेते पाप ताप निवारिते चित्तास शांतता देते ती विद्या मिळवू इथे। मुक्ती सहे तुझी देते अनेकी ऐक्य पाहते अंत प्रसन्नता देते ती विद्या मिळवू इथे। लोपवीजी अहंते ते विश्वाचे हित साधिते अनाथा हात जी देते ती विद्या मिळवू इथे। धर्मादी पुरुषार्थाते येते सार्थकता जिथे सार्थ साक्षरता भेटे ती विद्या मिळवू इथे। आनंदी जन्मजी घेते आनंदे विश्व कोंदते आनंदी लीनजी होते ती विद्या मिळवू इथे। आनंदी लीनजी होते ती विद्या मिळवू इथे। आनंदी लीनजी होते ती विद्या मिळवू इथे।
सोळा ते पंचवीस वयोगट हा साधनेच्या आणि परमार्थाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा वयोगट आहे। परमार्थ ही तरुणांनी करावयाची गोष्ट आहे असं स्वामी आजोबा म्हणत असत। या वयामध्ये कोणतंही ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा आणि जिद्द विपुल प्रमाणात असते। आयुष्याबद्दल ठाम अशी मतं सुद्धा याच काळात बनत असतात। अशाच काळात आपल्याला परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचा सहवास आणि अनमोल कृपाशीर्वाद मिळत आहे। यासाठी आपण स्वतःला अत्यंत भाग्यशाली समजायला हवं। तसंच या वयोगटाच्या वेगवेगळ्या उपक्रमातून आपल्यासारखीच आत्मप्राप्तीची तळमळ असणारे अनेक सगळे सोयरे भेटतात। त्यांच्या सत्संगतीत आत्मबोधाचा हा प्रवास अधिकच सुकर होईल याची नुकतीच प्रचिती 19 ते 21 जून रोजी झालेल्या भुगाव साधना शिबिरात आली। ते आनंदाने भरलेले 3 दिवस सर्वांनीच आपल्या हृदयात जपून ठेवले असतील। या शिबिराची मध्यवर्ती संकल्पना होती अभ्यास आणि आचरण। संत चरित्राचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवत कर्मयोगाद्वारे आत्मप्राप्ती कशी करावी यावर सर्वांनी चिंतन केलं। तसंच स्वामीजींच्या गीता दर्शन या ग्रंथाच्या आधारे कर्मयोगाचा खोडा नियत कर्मे व यज्ञभावनेने कर्मे करणे या उपविषयांवर आम्ही चिंतन आणि परिसंवाद केला। शिबिर प्रमुख सद्भक्त सुधीर काका आणि सद्भक्त विनय काका यांनी आमच्याकडून ध्यानाचा अभ्यास देखील करवून घेतला। आजच्या या कार्यक्रमाची संकल्पना ही आम्हाला या शिबिरातून सुचली। दिनांक 15 ऑगस्ट हा स्वामी स्वरूपानंदांच्या पुण्यतिथीचा दिवस। या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने परमहंस स्वामी स्वरूपानंदांच्या कर्मयोगी जीवनावर चिंतन करून त्याद्वारे अभ्यास आणि आचरणाचे विविध पैलू उलगडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। परमार्थ म्हणजे जीवन अधिक उंचीवरून जगण्याची शैली आहे हे स्वामीजींच्या जीवनचरित्रावरून आपल्याला समजतं. पण अधिक उंचीवरून म्हणजे नक्की काय असावं याचा मी अभ्यास करता असं जाणवलं की कोणतंही कर्म हे साक्षी भावाने भगवंताचं अनुसंधान ठेवून स्वामीजीं चरणी समर्पण ठेवून करणं आणि हाच परमार्थाचा अभ्यास आहे. पण हा अभ्यास आचरताना खूप कठीण असल्याचं मला जाणवलं. जणू आपली ही अडचण ओळखूनच स्वामी स्वरूपानंदांनी स्वतःच्या अनुभवांवर आधारित अतिशय रसाळ अशा भाषेतलं साकीरूपी ग्रंथाची निर्मिती केली. अमृतधारा या नावाने प्रसिद्ध असलेल्या या ग्रंथात स्वामीजींनी अत्यंत अशक्याव्या परिस्थितीत सुद्धा 162 साक्यांची निर्मिती केली. साधक काळातील अनुभवांची जणू ही मौक्तिक माळ स्वामीजींनी जगन्मातेच्या चरणी अर्पण केली. ते म्हणतात, जगी जन्मुनी अभिनव जीवन सत्कविवर होईन स्वानुभवांत स्फूर्त नवरसी सत्य काव्य निर्मीन. जर मी कवी झालो तर स्वतःच्या अनुभवांनी आणि नवरसांनी युक्त असं काव्य निर्माण करेन. प्रथम 6 साक्यांमध्ये गायक, वादक, चित्रकार अशा विविध भूमिकांमधून स्वामीजी स्वानुभव कसे रचेन असं सांगतात. जनकल्याणासाठी त्यांची ही तळमळ खरोखरच अतुलनीय आहे. त्याचबरोबर जीवनात येणाऱ्या अभ्यासात व्यत्यय आणणाऱ्या विषयरूपी सागरातल्या लाटांना अचल भावनेने कसं तोंड द्यावं हे सुद्धा स्वामीजी सांगतात. साधनेतील भाव कमी झाला, प्रसंगी चित्ताची समता कमी झाली तर काय करावं हे सुद्धा स्वामीजी आपल्याला अमृतधारामध्ये सांगतात. या ग्रंथाचं अनोखं वैशिष्ट्य म्हणजे त्याची भाषा. समजायला अतिशय सुलभ आणि सोपं असलेलं हे काव्य पिढ्यानपिढ्या युवकांना मार्गदर्शक ठरावं यामागची स्वामीजींची दूरदृष्टी सुद्धा आपल्याला यातून दिसते. स्वामीजींची भक्ती, समर्पण, यज्ञभाव, समता यांसारख्या गुणचरित्राचा अमृतधारा हा जणू आरसाच आहे. या वयोगटामध्ये या गुणांची बीज पेरली जावीत यासाठी ग्रंथातील निवडक साक्यांनुरूप आम्ही काही उपविषय केले आहेत. त्यांद्वारे स्वामीजींचं चरित्र अभ्यास व आचरणावर आम्ही चिंतन करणार आहोत. स्वामीजींना वयाच्या 31व्या वर्षी झालेल्या दुर्धर आजारामुळे त्यांची अवस्था अत्यंत प्रतिकूल होती, पण त्यामध्ये सुद्धा त्यांची अंतर्स्थिती किती दृढ होती त्या स्थितीवर आम्ही चिंतन केलं आहे. अभ्यास करण्यासाठी प्रथम आपण एक ध्येय ठरवतो, ते कसं असावं त्या ध्येयाची निश्चिती करणं या वयामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ते ध्येय निश्चित केल्यावर कसं गाठावं यावरही चिंतन केलं आहे. तसंच ध्येयाप्रती वाटचाल करण्याचा परमार्थाचा हा अभ्यास का करावा, स्वामीजी युवा काळात परमार्थाची गोडी लागण्यासाठी आपल्याला का सांगतात यावर चिंतन केलं. व्यस्त वेळापत्रक, अनेक प्रलोभनं आपल्याशी जणू पार्श्वणीचा खेळ खेळत असतात. अशा वेळी अभ्यास कसा करावा आणि तो आचरताना दृढ भाव कसा असावा या काही उपविषयांवर आम्ही चिंतन प्रकट करणार आहोत. स्वामी स्वरूपानंदांनी रचलेल्या स्वानुभवाच्या या अमृताचा अभ्यास व त्यानुसार आचरण करण्याची आम्हाला संधी मिळते आहे हे आमचं परमभाग्यच. स्वामी स्वरूपानंद 1934 साली अकस्मात दुर्धर आजारामुळे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत होते. अशा विकल शारीरिक स्थितीत सुद्धा त्या त्रासांपासून वेदनांपासून मात्र ते अलिप्त होते. जगन्माते चरणी दृढ भावानी आणि निर्भयतेनी अखंड साधना करत होते. त्यांच्या या स्थितीवर चिंतन करेल सद्भक्त माधवी जोशी. माधवी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 2 वर्षाचं शिक्षण घेत आहे.
श्रीराम. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. निजांधुरणी होतो खेळणी निजनी चातुर्मास नित्य विनवणी यावी म्हणून निर्भयता जीवास पळापळाने करुणी मोकळा काळरूप गळफास निर्भयतेचे पाठ शिकविते आज मला सन्मास. परिस्थितीशी झुंज खेळता खर्ची पडले प्राण तरीन तुझविन अन्य स्थळी मन बुद्धी ठेवू गहाणे. स्वामी स्वरूपानंदांना आलेलं आजारपण व त्यातून त्यांना वाटलेली भीती आणि त्या भीतीतून झालेला भक्तीचा उदय आणि त्यातून त्यांनी करून घेतलेली मुक्तता हे सांगणाऱ्या या साक्ष आहेत. यामध्ये स्वामीजी म्हणतात, निधनधरणी होतो खेळणी निजनी चातुर्मास नित्य विनवणी यावी म्हणून निर्भयता जीवास. 6 महिने स्वामीजी खोलीत अंथरुणावर पडून होते आजारी पडल्यावर सुरुवातीला जी मरणाची भीती वाटली ती दूर करण्यासाठी त्यांनी भगवंताकडे विनवणी केली. पण त्यांनी फक्त विनवणीच केली नाही तर त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले, प्रचंड साधना केली. प्रत्येक जीव हा परमेश्वराचा अंश असतो. प्रत्येकाला परमेश्वराने काही एक शक्ती दिलेली असते, तिचा वापर कठीण प्रसंगी करणे अपेक्षित असते. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर फक्त देवाकडे प्रार्थना करून चालत नाही, तर आपणही प्रयत्न करायला हवे. याबाबत आम्हा मुलांचं सांगायचं झालं तर परीक्षेच्या वेळी पेपरला जाताना आजचा पेपर सोपा जाऊ दे किंवा रिझल्टच्या आधी अमुक एक सब्जेक्ट क्लिअर होऊ दे, बस बाकी काही नको, अशा आमच्या मागण्या असतात. परंतु या बाकीवर चिंतन करताना माझ्या असं लक्षात आलं की प्रसंगावर मात करण्यासाठी फक्त प्रार्थना करून उपयोग नाही, तर मी स्वतःही त्यासाठी प्रयत्न करायला हवे. प्रत्येक विषयाचा डीप आणि रेग्युलर स्टडींग केला पाहिजे. असे केल्याने अभ्यास हे मला संकट वाटणार नाही. पुढे स्वामीजी म्हणतात, पळापळाने करुणी मुका काळरूप गर्भास निर्भयतेचे पाठ शिकविते आज मला शन्मास. स्वामीजींनी केलेली साधना फलद्रूप झाली असे या साखीत स्वामीजी सांगतात. हा काळरूपी गर्भास म्हणजे देहभावना. ही देहभावना दूर होऊन त्यांना निर्भयता प्राप्त झाली असे या ठिकाणी स्वामीजी म्हणतात. या ठिकाणी स्वामीजी आपल्याला दोन गोष्टी शिकवतात, एक म्हणजे सावधानता आणि दुसरी म्हणजे विनम्रता. स्वामीजी क्षण क्षण सावध राहून ते देहापासून वेगळे झाले व हे श्रेय त्यांनी परमेश्वराचरणी अर्पण केले. त्यांना प्राप्त झालेली निर्भयता ही परमेश्वराच्या कृपेमुळेच आली असे ते सांगतात. आपण आपल्या जीवनात किती सावधानता बाळगतो याचा आपण विचार केला पाहिजे. खूप वेळा आपल्यावरती येणारी संकटे ही आपण सावधानता न बाळगल्यामुळेच येतात आणि मग त्या संकटाची भीती वाटून आपण हवाल दिलवतो. कॉलेजमध्ये एखादी असाइनमेंट दिली की ती सबमिट करायची लास्ट डेट आहे काय आहे ते मी आधी बघते व खूप दिवस आहेत या विचाराने बेसावध राहते आणि मग सबमिशनच्या एक दिवस आधी लक्षात आलं की आपल्याला हे अजून पूर्ण करायचं आहे, मग हवाल दिल होते. रोज सायकलवरती जाताना टायरमध्ये हवा आहे की नाही हे बघत नाही आणि मग एखाद्याची सायकल पंक्चर झाली की आता उशीर होणार अशी भीती वाटायला लागते. अशा परिस्थितीत मी सावध राहून प्रयत्न केले पाहिजे. इथे स्वामीजी अजून एक गोष्ट शिकवतात, ती म्हणजे विनम्रता. स्वामीजी म्हणतात की हे निर्भयतेचे पाठ त्यांना परमेश्वराने शिकवले. जर विचार केला तर खूप वेळा आपल्याला आलेल्या यशाचे श्रेय आपल्याकडे घेण्याची आपल्याला घाई झालेली असते. घरी कधी कधी मी चांगले पोहे केले की सगळेजण कौतुक करतात, मग थोडस मास अंगावर चढल्यासारखं वाटतं. अशा वेळेस मी जास्त खुश न होता विनम्र झाले पाहिजे. स्वामीजीच माझ्याकडून या सर्व गोष्टी करून घेत आहेत असा माझा भाव असला पाहिजे. पुढच्या साखीत स्वामी स्वरूपानंद म्हणतात, परिस्थितीशी झुंज खेळता खर्ची पडले कान तरी न तुझ्या अन्य स्थळी मन बुद्धी ठेवू गहाण. अशा परिस्थितीशी दोन हात करत करतच माझे प्राण जरी खर्ची पडले तरी चालेल, पण माझी मन बुद्धी ही इतर विषयांच्या ठिकाणी गहाण ठेवणार नाही. अशा परिस्थितीत सुद्धा स्वामीजींनी भगवंताच्या भक्तीशिवाय अन्य कोणतेही मागणे केले नाही. आजकाल आम्हा मुलांमध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे वेळ, बिझी शेड्यूल. या बिझी शेड्यूल मधून काही वेळा आम्हाला साधनेला वेळ मिळत नाही अशी आमची तक्रार असते. 16 ते 25 वयोगटाच्या झालेल्या युवा शिबिरात आम्ही स्वामीजींनाही विचारले, ते या परिस्थितीशी सामना करत करतच नियमित साधना होणे गरजेचे आहे. एखाद्या दिवशी वेळ मिळत नसेल तर कमीत कमी 10-15 मिनिटे ध्यानाला बसणे आवश्यक आहे. जसे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात स्वामीजी म्हणाले, साधनेला वेळ मिळत नाही असे त्यांचे कान ऐकत नाही. एक तास नसेल तर अर्धा तास नाही तर 10 मिनिटे तरी ध्यान करायलाच हवे. त्यामुळे आता काही वेळा सकाळी क्लास आणि लवकर कॉलेज असेल तर मला सकाळी ध्यानाला बसता येत नाही, मग त्यावेळेस मी संध्याकाळी किंवा रात्री झोपायच्या आधी 10 मिनिटे काही न ध्यानाला बसते. आजकाल बाहेरच्या जगात प्रलोभन खूप आहे. या बाहेरच्या वातावरणातील अनेक गोष्टी अट्रॅक्टिव्ही आहेत, सोबतच बाहेरचे लोक, त्यांचे अनेक बाहेरचे मित्रमैत्रिणी, त्यांचे विषय, या सर्व परिस्थितीशी दोन हात करत करतच या सर्व गोष्टींना न भूलता स्वामीचरणी राहण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे. खूप वेळा रविवारी सुट्टीच्या दिवशी मैत्रिणी बाहेर जाण्याचे प्लॅन्स बनवतात. काही वेळा वाटतं आपणही त्यांच्याबरोबर जावं, फिरावं, पण थोडा विचार केला की लक्षात येतं आपल्याला फक्त रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशीच केंद्र त्याला मिळतं आणि मिळालेल्या एका दिवसाचाही मी प्लॅन्स घालवला तर पुन्हा सुट्टी मिळेपर्यंत मला केंद्रात येता येणार नाही. स्वामीजींचे दर्शन होणार नाही, त्यामुळे या विचाराने मी मनातील द्वंद्व दूरस करते आणि केंद्रात येते. या संपूर्ण चिंतनातून मला असं जाणवलं की अशी कोणतीही परिस्थिती आली तरी मी डगमगून न जाता, हवालदिल न होता धैर्याने या परिस्थितीशी सामना केला पाहिजे. आलेली परिस्थिती दूर होण्यासाठी प्रयत्नांसोबतच स्वामीजींचे स्मरणही मला असायला पाहिजे. अशा संकटाच्या वेळेसच प्रयत्नांचा कस लागतो. अशा वेळी माझी ईश्वर निष्ठा, स्वामीजींच्या प्रती असलेली निष्ठा दृढ असली पाहिजे. अशा संकट काळी सुद्धा स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे, त्यांना अपेक्षित असल्याप्रमाणे माझी साधना निश्चयपूर्वक झाली पाहिजे. या काकांनी मला खूप काही शिकवलं, परंतु या सर्वांचे फक्त चिंतन न करता हे चिंतन मी आता माझ्या डेली रुटीन मध्ये उतरण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत स्वामीजी, माझी मन व बुद्धी विचलित होणार नाही, पण नेहमी मी तुमच्या चरणांचीच राहील अशी तुमच्या चरणी प्रार्थना. हरिओम तत्सत.
सद्भक्त माधवींनी सांगितल्याप्रमाणे अतिशय प्रतिकूल अवस्थेत सुद्धा सत्पुरुषांचा स्वरूपबोधाप्रती किती दृढ भाव असतो हे आपल्याला जाणवतं. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ म्हणजे आपले लाडके स्वामी आजोबा, ते सुद्धा याचं मूर्तिमंत उदाहरण होते. पॅरालिसिसचा अटॅक येऊन सुद्धा नियमितपणे अध्यात्म मंगलधाम येथे ते प्रवचनासाठी येत असत. बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणत त्यांनी या परिस्थितीशी दोन हात केले. आपलं थोडं जरी काही बिनसलं तरी त्या दिवशी साधनेत आपलं लक्ष लागत नाही, मग सत्पुरुष असं कसं बरं करू शकत असतील. यामागचं कारण आहे ते ध्येय. ते ध्येयच असतं जे आपल्याकडून साधना करून घेतं, अभ्यास करून घेतं. स्वरूप प्राप्तीचं हे ध्येय कसं गाठावं यावरती चिंतन करेल सद्भक्त तन्मयी मेटे. सद्भक्त तन्मयी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर असून सध्या ती एमटेकची तयारी करत आहे.
आपल्या सर्वांच्याच आयुष्यात या शब्दाला प्रचंड महत्व असतं, कारण आपण कधी ना कधी आपल्या आयुष्यात ते बाळगतो. आपण काही ना काही उद्दिष्ट ध्येय आपल्या समोर ठेवलेली असतात. खरं तर माणूस आणि इतर सजीवांच्यातील मुख्य फरक हाच असतो की आपण विचार करून कुठेतरी आपले आयुष्य नेण्याचा किंवा त्याला अर्थ देण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या जीवनाचा अशा प्रकारे अविभाज्य असा भाग असणारे ध्येय कसे असावे, कसे ठरवावे व मार्गक्रमण करताना आपला भाव कसा असावा याचे मार्गदर्शन करताना स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनाचा अभ्यास करून आपल्याला याचा अधिक उलगडा होतो. त्यांच्या साक्यांमधून तर याचा अधिकच उलगडा होतो. त्यात ध्येय कसे ठरवावे याबद्दल मार्गदर्शन करताना ते असं म्हणतात, ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. सुदूर म्हणजे खूप दूर. ध्येयाचा ध्रुवतरा इतक्या दूर असावा की माणसाला आयुष्यभर चालत राहायला लागले पाहिजे. इंग्रजीत अशी एक म्हण आहे, नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. ध्येय इतके मोठे असावे की त्याच्या प्राप्तीसाठी माणसाला आयुष्यभर जटायला लागावे. पण म्हणून नुसतेच मोठे ध्येय ठेवून निष्क्रिय राहणे याला काहीच अर्थ नाही. ते ध्येय गाठण्यासाठी ज्या गोष्टींची रोजच्या दिनक्रमात पूर्तता करणे आवश्यक आहे अशा गोष्टी सातत्याने अंमलात आणल्या गेल्या पाहिजेत. येथे मला स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनातील एक प्रसंग सांगावासा वाटतो. त्या काळी छापील ग्रंथ वापरणे हे अपवित्र मानले जाईल. ज्ञानेश्वरी, दासबोध यांसारखे मोठे ग्रंथ देखील हस्तलिखित असलेलेच लोक पसंत करत. स्वामी बाबा महाराज वैद्य देखील ज्ञानेश्वरीचे हस्तलिखितच प्रत वापरत, पण त्यांची ती प्रत फारच जीर्ण झाली होती हे स्वामीजींनी पाहिले आणि त्याच दिवशी स्वतः ज्ञानेश्वरी लिहिण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी उत्तम जुन्या पद्धतीने शाई स्वतः तयार केली. बोरूच्या लेखण्या देखील त्यांनी तयार केल्या. ज्ञानेश्वरीचा 9000 ओव्या लिहायचा तर रोज 100 ओव्या असा नियम त्यांनी केला. या कामात दिलेपणा होऊ नये म्हणून ज्या दिवशी 100 ओव्या लिहून होणार नाही त्या दिवशी ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय संपूर्ण वाचायचा अशी अट त्यांनी स्वतःला घालून घेतली. अशा प्रकारे दीर्घ परिश्रमानंतर त्यांनी अत्यंत प्रेमाने स्वीकारलेले हे कार्य गुरुचरणी स्वहस्तलिखित ज्ञानेश्वरीचे व्रत अर्पण करूनच पूर्णत्वास नेले. माझ्यासाठी खरं तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मी रोजच्या दिनक्रमात समाविष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मी असं ठरवलं की रोज एका नव्या विकनेसवर काम करायचं. त्यामुळे मग त्यासाठी मी एक रोज संकल्प करते, उदाहरणार्थ आज चिडचिड करायची नाही, मोजकच बोलायचं इत्यादी. आणि जर त्याप्रमाणे दिवसभरात वर्तन झालं नाही तर दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच संकल्प रिपीट करते. पण जर समजा तसं वर्तन झालं तर मला एक कॉन्फिडन्स मिळतो आणि या मार्गात पुढे जाण्याचा विश्वासही मिळतो. अशा तऱ्हेने आपण सर्वच ध्येयप्राप्तीसाठी काही ना काही प्रयत्न करत असतो, पण हे ईश्वर प्राप्तीचे असे सुदूर ध्येय गाठताना भाव कसा असावा याचे मार्गदर्शन करताना स्वामी असं म्हणतात, प्रकाशात चालता चालता चालण्याचे विसरावे, भावातीत स्वभाव सहज ध्येयी तन्मय व्हावे. आधी केले मग सांगितले या समर्थांच्या उक्तीप्रमाणे स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्या साखीतून सांगितलेला भाव हा आधी स्वतःच्या अंगी वाणवला. ईश्वर प्राप्ती हेच त्यांचे परमोच्च ध्येय होते हे आपण सर्व जाणतोच. यासाठी त्यांनी सोहम बोध प्राप्तीचे सुदूर असे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. ते तासन तास सोहम भावाच्या अनुसंधानात राहिले आणि शेवटी सोहम भावाच्याही अतीत म्हणजे भावातीत झाले. सोहम भावाला इतकी सहजता आली की तो त्यांचा सहज स्वभाव बनून गेला. या साखीचा बहुधा असाच अर्थ असावा की आपण आपल्या ध्येयाशी इतक्या तन्मयतेने एकरूप व्हावे की मी आणि माझे ध्येय असा द्वैतभावच नष्ट होऊन जावा. आणि हे सगळं इतक्या सहज असावं की आपण यासाठी काही विशेष प्रयत्न करतो आहोत अशी देखील जाणीव होऊ नये व तो आपला स्वभाव होऊन जावा. खर तर या साखीच्या अनुषंगाने माझा फारसा काही अभ्यास नाहीये, पण मला एक अनुभव इथे शेअर करावासा वाटतो. मी जेव्हा या साख्यांचा अभ्यास करत होते, विविध पुस्तकं वाचत होते, तेव्हा अभ्यास करताना कसा वेळ जायचा ते मला समजायचंच नाही. सलग 3-4 तास मी एका ठिकाणी बसून राहायचे, उठल्यानंतर समजायचं की आपण इतका वेळ बसलो होतो. हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा आणि नवीन होता. स्वामी त्यांच्या अभंगात असं म्हणतात, ध्येयासाठी जगू सोसू सुखे दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. यातच ते पुढे असं म्हणतात, स्वामी म्हणे मन ध्येयी समर्पून होऊची आपण ध्येयरूप. ध्येय प्राप्तीसाठी सर्वांनाच प्रयत्नांची कास धरावी लागते. स्वामी देखील याच विचारांचे होते. स्वामी स्वरूपानंदांचा दैववादापेक्षा प्रयत्नवादावरच जास्त भर होता. त्यांच्याच एका साखीतून याबद्दल त्यांचे मत जाणवते. काल भविष्यत स्वाधीन करू वर्तमान करणीने, प्रयत्न करिता परमेश्वरता प्राप्त अशी सद्वचने. परमेश्वराने आपल्याला वर्तमानात सत्कृत्य करण्याचे जे स्वातंत्र्य दिले आहे याचेच महत्व या साखीतून अधोरेखित होते. साधकाला सुद्धा प्रयत्नांची कास धरून ईश्वर प्राप्तीचे ध्येय साध्य करून घेता आले पाहिजे. आत्मविश्वास असल्यास आणि प्रयत्नांचा कंटाळा नसल्यास याच जन्मात आपल्याला ईश्वर प्राप्तीचे सुदूर असे ध्येय साध्य करता येऊ शकेल. त्याचं मार्गदर्शन आपल्याला स्वामींच्या जीवनातून मिळते. स्वामींना अगदी तरुणपणीच मोठ्या आजारपणात सामोरे जावे लागले. त्यांची शारीरिक स्थिती प्रचंड खालावली होती, तरी देखील ते मनाने अगदी निश्चिंत होते. या आजारपणातच त्यांची अतिप्रचंड अशी साधना झाली. तसे पाहता इतक्या मोठ्या आजारपणाच्या धक्क्यात इतक्या उच्चकोटीची साधना होणे ही अगदीच अवघड आणि असामान्य अशी गोष्ट होती. तरी देखील त्यांनी त्यांच्या साधनेत काही कमी पडू दिले नाही आणि त्यांनी देवत्वाची प्राप्ती करून घेतली. माझ्या अशा प्रयत्नांची सुरुवात अगदी अलीकडेच झाली. आपल्या मागच्या 25-35 या गटाच्या युवा स्नेहात स्वामीजींनी आपल्याला कर्तव्य कर्मे व विकर्मे यातील फरक सांगितला. त्याच दिवशी मी घरी गेल्यानंतर माझी कर्तव्य कर्मे आणि अपेक्षित विकर्मे अशी लिस्ट बनवली व त्याप्रमाणे वागण्याचा निर्धार केला. तसेच मी जी काही कर्मे करेन ती भगवंताला अर्पण करण्याचा संकल्प देखील माझ्याकडून झाला. सुरुवातीला बरेचदा या संकल्पाचा विसर पडायचा, पण मग लक्षात आल्यावर पुन्हा तसा भाव ठेवल्याने हळूहळू ते दृढ होण्यास मदत झाली. सर्व संतांनी अविश्रांत परिश्रम घेऊन आपले सुदूर असे ध्येय साध्य केले आहे. स्वामी स्वरूपानंदांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्याकडून ध्येयनिश्चित जीवन जगण्याची प्रेरणा घेऊयात व ध्येयासाठी झोकून देऊन काम करण्याची वृत्ती आमच्या अंगी बाणवू देत अशी मी स्वामीजींच्या चरणी नम्र प्रार्थना करते.
ध्येय कसं ठरवावं आणि ते कसं गाठावं यावरचं चिंतन आपण सद्भक्त तन्मयीकडून ऐकलं. स्वामी मकरंदनाथांनी जेव्हा युनायटेड वेस्टर्न बँकेची नोकरी स्वीकारली तेव्हा त्यांचं अत्यंत व्यस्त वेळापत्रक होतं. दररोज लोकलने चिंचवडचा प्रवास करावा लागे. ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेनी स्वामीजींनी या प्रवासात जो वेळ मिळायचा त्यामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी आणि दासबोध नित्यपाठाचं पठण सुरू केलं. नंतर त्यांनी ज्ञानेश्वरीच्या पठणास देखील प्रारंभ केला. नोकरीच्या 6-7 वर्षात त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरीची 3 पारायणं केली. ध्येय कसं गाठावं याचा जणू आदर्श स्वामीजी आपल्या पुढे ठेवतात. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण युवक वेळापत्रकाबद्दल निष्कारण तक्रार करत असतो. ध्येयाप्रती वाटचाल करताना ही सबब किती दुय्यम ठरते हे स्वामीजींच्या स्वतःच्या प्रसंगावरून समजतो. आत्मप्राप्तीची ध्येय निश्चिती करताना आपल्यासारख्या साधकांसाठी खरोखरच प्रेरणादायी अशी ही गोष्ट आहे. यानंतर सद्भक्त प्रणव शेठ कृष्ण गोविंद गोपाल गाते चले हे भजन सांगणार आहे. सद्भक्त प्रणव सध्या CA अभ्यास करतो आहे. त्याचा पाठोपाठ आपण सर्वजण हे भजन म्हणूयात.
श्रीराम कृष्ण गोविंद गोपाल गाते चले मन को विषयों के विष से हटाते चले
मन को विषयों के विष से हटाते चले
कृष्ण गोविंद गोपाल गाते चले
गोविंद गोपाल गाते चले
इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े
इंद्रियों के न घोड़े विषय में
जो अड़े भी तो संयम के कोड़े पड़े
जो अड़े भी तो संयम के कोड़े पड़े
तन के रथ को सुपथ पर चलाते चले
तन के रथ को सुपथ पर चलाते चले
कृष्ण गोविंद गोपाल गाते चले
कृष्ण गोविंद गोपाल गाते चले
नाम जपते रहे काम करते रहे
नाम जपते रहे काम करते रहे
पाप की वासनाओं से डरते रहे
पाप की वासनाओं से डरते रहे
सद्गुणों का परम धन कमाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले
कृष्ण गोविंद गोपाल गाते चले
लोग कहते हैं भगवान आते नहीं
भगवान आते नहीं
रुक्मिणी की तरह हम बुलाते नहीं
रुक्मिणी की तरह हम बुलाते नहीं
द्रौपदी की तरह धुन लगाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले
कृष्ण गोविंद गोपाल गाते चले
लोग कहते हैं भगवान खाते नहीं
लोग कहते हैं भगवान खाते नहीं
भिल्लिनी की तरह हम खिलाते नहीं
हम खिलाते नहीं
शाक प्रेमी विदुर समझिमाते चले
शाक प्रेमी विदुर समझिमाते चले
कृष्ण गोविंद गोपाल गाते चले
कृष्ण गोविंद गोपाल गाते चले
दुख में तड़पे नहीं सुख में फूले नहीं
तड़पे नहीं सुने फूले नहीं
प्राण जाए मगर धर्म भूले नहीं
प्राण जाए मगर धर्म भूले नहीं
धर्म धन का खजाना लुटाते चले
धर्म धन का खजाना लुटाते चले
कृष्ण गोविंद गोपाल गाते चले
कृष्ण गोविंद गोपाल गाते चले
वक्त आएगा ऐसा कभी ना कभी
वक्त आएगा ऐसा कभी ना कभी
हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी
हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी
ऐसा विश्वास दिल में जमाते चले
ऐसा विश्वास दिल में जमाते चले
कृष्ण गोविंद गोपाल गाते 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 चले.
अभ्यास म्हटलं की आपल्याला वाटतं परीक्षेचा अभ्यास, उत्तम गुण मिळवण्यासाठी केलेला अभ्यास, पण परमार्थाचा अभ्यास हा याहून वेगळा आहे. हा अभ्यास आपल्याला जीवनभर करत राहायचा आहे. स्वामीजी आपल्याला हा अभ्यास लहानपणापासूनच करायला सांगतात. ते का बरं असावं? कारण आपला 16 ते 25 हा वयोगट असा आहे की ज्या वयात कोणतीही गोष्ट कोणतीही सवय आपण सहज अंगी बाणवू शकतो. अशा या जणू मृत्तिकेला सुंदर आकार देण्याचं काम स्वामीजी करत आहेत. या वयात जर आपलं आत्मप्राप्तीचं ध्येय निश्चित झालं तर आपल्या पुढील अभ्यासाकरता ते अतिशय अनुकूल ठरेल. हा अभ्यास आपण का करावा आणि हा आत्मप्राप्तीच्या गिरीशिखराकडे नेणारा मार्ग नक्की आहे कसा यावर चिंतन करेल सद्भक्त अथर्व नाईक. सद्भक्त अथर्व मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 2वर्षाचं शिक्षण घेत आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आजकालच्या या जगात कॉम्पिटिशन खूप वाढली आहे. तुम्हाला जर एवढे एवढे मार्क नसतील तर तुम्हाला कोणी विचारणार पण नाही. त्यामुळे लोक आपण काय शिकतो याच्यापेक्षा आपल्याला किती मार्क पडतात याच्यावर जास्त लक्ष देतात. याचाच अर्थ जास्तीत जास्त लोक हे विद्यार्थी नसून परीक्षार्थी झाले आहेत. म्हणजे जर परीक्षाच नसतील तर कोणीच अभ्यास करणार नाही. परमार्थामध्ये आपली सर्वांची अशी कुठलीही मार्कांची परीक्षा घेतली जात नाही. मग जर मार्कच नाही तर अभ्यास कुठला? पण असं नाहीये. सद्गुरु कृपेने आपण सर्वजण अभ्यास करत आहोत आणि करणारही आहोत. कुठल्याही क्षेत्रात जर पुढे जायचे असेल तर आपल्याला अखंड अभ्यासाची गरज असते. स्वामी स्वरूपानंद अखंड अभ्यासाबद्दल 24व्या साखीत सांगतात, अखंड अभ्यासा विण साध्य नती समता चित्ताची असे सुकरका समशेरीच्या कसरत धारेवरची. स्वामीजी सांगत आहेत की आपल्या चित्ताची स्थिरता येण्यासाठी आपल्याला अखंडित असा सतत अभ्यास करण्याची गरज आहे. आणि हा सतत करण्याचा अभ्यास अजिबात सोपा नाहीये. जेवढी तलवारीच्या धारेवरची कसरत अवघड असते तेवढाच अवघड हा अभ्यास आहे. चित्त स्थिर असणे हे परमार्थाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. आपण सुखात जास्त सुखी आणि दुःखात जास्त दुःखी होत नाही आहे ना हे पाहणे गरजेचे आहे. खरं पाहायला गेले तर सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखाद्या सारख्या सिच्युएशन साठी माणूस मनाच्या स्थितीप्रमाणे सुखी अथवा दुःखी होऊ शकतो. हे होऊ न देण्यासाठी मनाची स्थिरता महत्वाची आहे. ही स्थिरता राखण्यासाठी स्वामींनी एक युक्ती सांगितली आहे. ती म्हणजे मन जिकडे जाईल तिकडे परमेश्वरच असे झाले तर मनाच्या व्यग्रतेतही त्याची एकाग्रता राहिली असे होईल. व हीच हातोटी भक्तीने किंवा ज्ञानाने साधली पाहिजे. विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट कवायत करून हे साधणारे नाही. मनाची स्थिरता ठेवण्याच्या प्रयत्नात मला जेव्हा कळते की मी जरा जास्त खुश होत आहे तेव्हा मी सोहम सोहम असे म्हणून स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करतो. पण मी जेव्हा दुःखी असतो तेव्हा जरा मला नॉर्मल व्हायला अवघड जाते. पण मला माहित आहे की सद्गुरु कृपेने ते मला एक दिवस नक्की जमणार आहे. पुढे 25व्या साखीत स्वामी स्वरूपानंद अभ्यासाचे महत्व आणि सोहम साधना केव्हापर्यंत करायची याच्याबद्दल सांगताना म्हणतात, असे सहजपरी सोहम भावे करी सतत अभ्यास, हीच साधना जोवरी न तो झाला मोह निराश. मनुष्याला त्याच्या इंद्रियांमुळे कधीही कुठल्याही गोष्टीचा मोह होऊ शकतो. आपण जर इंद्रियांच्या मोहामागे लागलो तर आपण त्यांचे गुलाम बनून जाऊ. साधकाचा त्याच्या मनावरती एवढा तरी कंट्रोल पाहिजे की तो इंद्रियांचा गुलाम नसून मालक असेल. पण हाच इंद्रियांवरचा जो कंट्रोल आहे तो पण येणे काही सोपी गोष्ट नाही. जर का आपल्याला आपल्या इंद्रियांचे मालक बनायचे असेल तर स्वामीजी आपल्याला सोहम भावाची सहज आणि सतत साधना करायला सांगतात. ही जी साधना आहे ती सतत तर झालीच पाहिजे पण ती सहजही झाली पाहिजे. उगाच दडपण आणून करण्यात काही अर्थ नाही, कारण ती आपल्याला आपल्या सुख स्वरूपाशी एकरूप करणार आहे. स्वामीजी आपण जेव्हा आमच्या घरी आला होता तेव्हा म्हणाला होता की सोहमचे अनुसंधान राखण्यासाठी सुरुवातीला सोहम सोहम असं तुम्हाला भोकायलाच लागेल. आणि आपल्या कृपेने मी ते सहज घोकण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि आता आपल्याच कृपेने जेवताना झोपताना झोपेतून उठताना अभ्यासही करताना आणि इतर वेळी पण आपले अनुसंधान मला जास्तीत जास्त राहते आणि ते वाढवण्याचा प्रयत्न मी करत आहे. या साधनेचा फायदा असा झाला आहे की आता मला वाटते माझा जो मोह आहे तो थोडा तरी कमी झाला असावा. मध्ये एक पिक्चर बघायला गेलो होतो तेव्हा असं मला वाटलं की आपण इथं कशाला आलो. बाहेर जेवायला जायला पण आधी इतकी मजा येत नाही व त्याच्याबद्दल आधी इतकी एक्साइटमेंटही राहिलेली नाही. पुढे स्वामी स्वरूपानंद अभ्यास हा स्वतःच्या स्वतः का करायचा असतो याच्याबद्दल बोलताना असे म्हणतात, म्हणती आणि ते कोण कुणाचा करी येथ उद्धार, स्वय कष्टल्या विणका होतो कोठे आत्मोद्धार. जी गोष्ट आपल्याला करायला आवडते, ज्यात आपल्याला मजा येते, ती करायला मनुष्याला अजिबात कष्ट वाटत नाही. क्रिकेट मॅच बघत जागायचं म्हणलं की काहीच वाटत नाही, पण जर का अभ्यास करत जागायचं असेल तर जीवावर आल्यासारखं होतं. अध्यात्मातही सुरुवातीला कष्ट आहेत. सोहमचे अनुसंधान ठेवायचे असेल तर सुरुवातीला सोहम सोहम असे घोकायला लागते, कष्ट आहेत. या खोट्या जगात खरं राहायला लागतं, कष्ट आहेत. पण हे कष्ट आहेत जोपर्यंत आपल्याला या अध्यात्माची गोडी लागत नाही तोपर्यंत. पण एकदा का याची गोडी लागली मग मात्र यात मजा येईल आणि मग ते अजिबात कष्ट वाटणार नाही. स्वामीजी आपल्याला तेच सांगत आहेत की या जगात कोणीच कोणाचा उद्धार करू शकत नाही, ते फार तर फार मदत करू शकतात. जर का आपल्याला स्वतःचा आत्मोद्धार करून घ्यायचा असेल, सद्गुरूंनी आपल्यावर कृपा करावी असे वाटत असेल, तर आपल्याला कष्ट हे करावेच लागतील. आपण जर ध्यानालाच बसलो नाही आणि सद्गुरू कृपा करतील असे म्हणालो तर कसं चालेल. ध्यानाला बसायचे कष्ट घेतले तर सद्गुरू कृपेने आपण आत्मोद्धाराच्या मार्गावरती पुढे जाऊ ना. आपल्या आपल्या सद्गुरूंवर खूप प्रेम असतं आणि हे जे आपले सुरुवातीचे कष्ट आहेत ते कष्ट वाटू नये म्हणून मला एक युक्ती सांगावीशी वाटते. ती म्हणजे की जे काही कर्म आहेत ते आपण जर सद्गुरू सेवा म्हणून केले तर आपली ती कर्म करण्याची शक्ती वाढेल आणि आपल्याला त्यात आधी इतके कष्ट वाटणार नाहीत. आत्ता 6 महिन्यांपूर्वीचीच गोष्ट, माझी आजी घरात पडली आणि तिचे खुब्याचे हाड मोडले आणि ते जोडण्यासाठी तिचे ऑपरेशन करायचे होते. तेव्हा मला कळले होते की मला आजीची सेवा करायला लागणार आहे आणि मला नुकतीच 1 महिन्याची सुट्टी लागणार होती. तेव्हा माझ्या मनात आले की मला सुट्टी लागणार तेव्हाच का आजी पडली. पण मी तेव्हा म्हणालो की जी काही मला आजीची सेवा करायला लागणार आहे ती मी सद्गुरू सेवा म्हणून करेल. आणि मग मला 1 महिना सद्गुरू सेवा करायला मिळाली आणि जे काही दडपण आले होते ते निघून गेले. सद्गुरू आपला उद्धार तर नक्की करतील, पण आपण ते सुरुवातीचे जे कष्ट आहेत ते सद्गुरू सेवा म्हणून करू आणि मग ते कष्ट उरणार नाहीत असे मला वाटते. स्वामीजी आपल्या कृपेने परमार्थाचा अभ्यास का करावा असा प्रश्न आमच्या मनातही येत नाही व आम्ही तो अभ्यास आपण सांगता म्हणून आपल्या प्रेमाखातर आणि श्रद्धेखातर करतो. स्वामीजी मी आपल्याला शरण आलेलो आहे. आम्हा सर्वांकडून स्वामी स्वरूपानंदांसारखा, स्वामी माधवनाथांसारखा व आपल्यासारखा अति उच्च पातळीचा अभ्यास घडो हीच आपल्या चरणी प्रार्थना. हरी ओम तत्सत.
अभ्यास आणि आचरण या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. अभ्यास हा दैनंदिन कर्म करत असतानाच करावयाचा आहे. त्यासाठी कोणतेही वेगळं कर्मकांड किंवा पूजाविधी करण्याची आवश्यकता नसते. माझ्या कॉलेजच्या डिबेट क्लब हेडची जबाबदारी यंदाच्या वर्षी माझ्याकडे आहे. त्यासाठी आम्हाला क्लबचा एक ओरिएंटेशन प्रोग्राम करायचा होता. त्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मला खूप टेन्शन आलं होतं, कारण सगळ्यांकडून पुरेसा असा पाठिंबाही मिळत नव्हता. ती दमछाक करताना आदल्या दिवशी खूप जास्त दडपण आलं. असं वाटलं की सगळ्या जबाबदाऱ्या झटकून टाकाव्यात. तेव्हा विचार करताना आम्ही शिबिरात केलेला परिसंवाद मला आठवला. कर्म अर्धवट सोडणे हा खोडा स्वामीजींनी कर्मयोगाच्या खोड्यांमध्ये सांगितला आहे. असं वाटलं की हे सर्व कष्ट आपण महाविद्यालयासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठीच करतोय ना, मग ते अर्धवट सोडून चालेल कसं. या विचारामुळे त्या स्थितीतून मी पटकन सावरलो आणि दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम उत्तम झाला. स्वामीजींच्या कृपेने टेन्शनमध्ये सुद्धा मी हा विचार करू शकलो. स्वामीजी कठीण प्रसंगी आम्हाला असंच पाठबळ द्यावं ही आपल्या चरणी प्रार्थना. साधना आचरणात आणायची म्हणजे नक्की कशी असा प्रश्न आपल्या सर्वांना नेहमीच पडत असतो. अनेक प्रलोभनं तर या वयात आपल्या साधनेमध्ये खूप बाधा आणत असतात. अशा वेळी त्यांच्यापासून अलिप्त राहून अभ्यास कसा करावा यावर चिंतन करेल सद्भक्त स्वरूपा चांदोरकर. स्वरूपा मायक्रोबायोलॉजीच्या प्रथम वर्षाचं शिक्षण घेते आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। अभ्यास म्हटलं की आपल्या समोर शाळा कॉलेजचा अभ्यास येतो, तो तर आपल्याला चांगल्या प्रकारे करायचा आहेच, पण त्याबरोबरच आपल्या आत्मोन्नतीसाठी स्वामीजींनी सांगितलेल्या साधनेचा अभ्यास करायचा आहे। लौकिक अभ्यासाचा परिणाम आपल्याला परीक्षेनंतर कळतो, तसंच साधनेचा परिणाम आपल्या आचरणातून दिसतो। तो दिसण्यासाठी तितकीच खोल साधना करायला हवी। असा अंतरंग अभ्यास आपण कसा करू शकतो असे चिंतन आम्ही केले। त्यासाठी स्वामी स्वरूपानंदांच्या चरित्राचा आधार घेतला। स्वामीजींच्या चरित्रातून असे दिसते की त्यांनी साधनेला अनन्य साधारण महत्व दिले। त्यांची अष्टपैलू बुद्धिमत्ता, देहवादी जीवन आणि चिंतनशीलता या गुणांमुळे त्यांच्या अभ्यासाला विशेष वेग होता। वयाच्या 20व्या वर्षी स्वामीजींना सद्गुरु कृपेचा लाभ झाला। या काळात आपल्या प्रत्येक कर्मात सद्भाव जागा करायचा, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ध्यानाला बसायचे, रात्री श्रीमद भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत, उपनिषदे यापैकी एका ग्रंथाचे वाचन करायचे, त्यावर चिंतन करायचे, असा त्यांचा दिनक्रम असे। स्वामीजी एका साखीत म्हणतात, वार चोरटे करू पाहती षडीपु वारंवार, परी तीक्ष्ण तर माझ्या सोहम तलवारीची धार। काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह हे षडीपु वारंवार चोर पावलांनी येतात, सोहम स्मरणानी यावर मात करता येते, यासाठी सावध राहणे मात्र आवश्यक आहे। या संदर्भात स्वामीजींबरोबर झालेल्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले। ते म्हणाले, विकारांचं चिंतन करण्यापेक्षा सोहम भजनात राहा। यावर विचार केल्यावर कळलं की आपल्याला विकारांमुळे कमी पण त्याच्या चिंतनामुळे जास्त त्रास होतो। उदाहरणार्थ क्रोध, आपण एखाद्यावर चिडलो तर त्या वेळेपुरता समोरच्यावर त्याचा परिणाम होतो, पण त्याच्या चिंतनामुळे आपल्यावर त्याचा डबल परिणाम होतो। त्यामुळे हल्ली जरी मी कोणावर चिडले तरी ते लक्षात आल्यावर लगेच त्यांची माफी मागते, आणि ते जमलं नाही तर मनातल्या मनात स्वामीजींची क्षमा मागते, तो विषय पुन्हा डोक्यात राहणार नाही असा प्रयत्न करते। अजूनही सावध राहून चिडायच्या आधीच शांत राहायला जमत नाही, पण स्वामीजींच्या कृपेने जमेल। परमार्थात अहंकार हा खूप मोठा शत्रू मानला जातो, म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी मीपणा घालवण्यासाठी त्यांच्या साधकावस्थेत एक युक्ती केली। जी कामे हलक्या प्रतीची समजली जायची ती कामे स्वामीजी जाणून बुजून आवडीने करण्याचा प्रयत्न करू लागले। आपल्यामधील अवगुण बाजूला करण्यासाठी कसा अभ्यास करायचा हे यातून स्वामीजी शिकवतात। यावर चिंतन करताना माझा मीपणा कुठल्या प्रसंगात डोकं वर काढतो हे तपासता आलं। माझं कोणी कौतुक केलं, एखादी मी सांगितलेली गोष्ट ऐकली नाही, किंवा घरी लहान बहिणीने एखादं काम सांगितलं किंवा सुख सांगितली, असे प्रसंग मला सापडले, आणि अशा वेळी स्वामीजींचं स्मरण झालं तर मीपणा उरत नाही असंही माझ्या लक्षात आलं। यापुढेही अशा प्रसंगात सावध राहण्याचा मी प्रयत्न करीन। स्वामी स्वरूपानंद पुढच्या साखीत म्हणतात, षडीपुन्नो खवळता कशाला मजवरी वेळोवेळा, असे वेगळा या बाळांनो खुशाल खिदळा खेळा। या साखीतून स्वामी स्वरूपानंदांचा अभ्यास आणि मी प्रकृतीपासून वेगळा आहे, माझ्यावर या विकारांचा परिणाम होणार नाही हा आत्मविश्वास प्रकट होतो। हा आत्मविश्वास मिळवण्यासाठी स्वामीजींनी कशी साधना केली हे त्यांच्या चरित्रात जागोजागी दिसते। स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वामीजी सक्रिय होते। यासाठी 1932 साली त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला। कारागृहात असतानाही अनायसे मिळालेल्या एकांतात ते अहोरात्र साधनेत निमग्न असत। या काळात त्यांना निर्विकल्पतेचाही अनुभव आला। हे खूप उंचीवरचं असलं तरीही स्वामीजींनी सांगितलेल्या युक्त्यांप्रमाणे वागल्यास विकारांना बाजूला ठेवणं जमू शकेल असं वाटतं। आताच घडलेला प्रसंग, माझी FY मायक्रोचे ऍडमिशन कन्फर्म व्हायला बराच वेळ लागला, पण याच 2 महिन्यात स्वामीजी माझे अनसीन पार्टनर आहेत असा अभ्यास जास्त घडला। पेशन्स ठेवता आला त्यामुळे बरीचशी चिडचिड कमी झाली। स्वामीजींच्या कृपेमुळे क्रोध आणि डिप्रेशनला बाजूला ठेवता आले। स्वामी स्वरूपानंद दिसायला जसे शांत आणि प्रसन्न होते तसेच त्यांचे अंतःकरण अतिशय तरल आणि फुलासारखे कोमल होते। असे असले तरीही स्वामीजी अभ्यास आणि आचरण या बाबतीत काटेकोर होते। त्यांनी नेहमी स्वतःचे कडक परीक्षण केले आणि कधीही स्वतःला एक्सक्यूज न करता प्रकृतीच्या विकारांना स्वतःपासून बाजूला ठेवले, हे त्यांच्या पुढील साखीतून लक्षात येते। कोमल अंतःकरण आमुसे जणू फुलाहुनी फुल, परी वज्राहुनी कठीण लागता मोहाची चाहूल। आपल्याही बाबतीत अनेक छोटे मोठे मोहाचे प्रसंग येतात, तेव्हा आपण इंद्रियांशी कठोर व्यवहार करायला हवा। कॉलेजमध्ये कधी लेक्चर्स ऑफ असतील तर माझ्या मैत्रिणी उगाच टाइमपास म्हणून सेंट्रल मॉलमध्ये जायच्या। मला तर हे मॉल्स म्हणजे मोहमयी दुनियाच वाटते। आपल्याला काही खरेदी करायचं नसताना कशाला जायचं? मी 1-2 गेले तर गरज नसताना बऱ्याच गोष्टी आपण घ्यायला हव्यात अशी इच्छा होत होती। म्हणून त्यानंतर मी काही कारण सांगून जायचं टाळू लागले. यातून चांगलं असं झालं की हळूहळू मैत्रिणींचं जाणंही कमी झालं. आता आम्ही ऑफ लेक्चरला लायब्ररीत बसतो किंवा कॉलेजमध्येच चक्कर मारतो. मोठ्या मोठ्या मोहाच्या गोष्टी अजून आपल्याला माहीत नाहीत, पण अशा छोट्या इच्छांवर नियंत्रण मिळवण्याचा आपण प्रयत्न करू. जास्त वेळ पेपर वाचणं, टीव्ही बघणं, हॉटेलमध्ये जाणं या गोष्टींचा मोह मला होतो. त्या टाळण्यासाठी वेळोवेळी आईबाबांची विशेष मदत होते. म्हणजे मी कधी बाहेर जेवायला जाऊ असं म्हटलं तर नेहमीच ते पुढे ढकललं जातं. आणि हे जरी माझ्या इच्छेविरुद्ध असलं तरी केंद्रात येत असल्यामुळे आईबाबांना काय साधायचं आहे हे कळतं. आपल्या अभ्यासासाठी इतकं अनुकूल वातावरण घरातून मिळतं ही स्वामीजींचीच कृपा आहे. स्वामीजी आपल्याला सांगतात की स्वतःची कर्म न करणं किंवा तशी इच्छा होणं हा सुद्धा एक प्रकारचा मोहच आहे. अभ्यास आणि साधना हे आपले सर्वात महत्वाचे कर्म आहे. म्हणूनच अभ्यास मग तो कुठलाही असो तो न करण्याच्या विचारांपासून आपण नेहमी लांब राहायला हवं. स्वामी स्वरूपानंदांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही साधना आपल्या जीवापेक्षा जास्त सांभाळली. जितकी भक्ती तितकी प्राप्ती. अनुभव हवा असेल तर एकच उपाय, अभ्यास 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 हे त्यांच्या सद्गुरूंनी सांगितलेले वचन त्यांनी शेवटपर्यंत कृतीत उतरवले. स्वामीजींच्या स्वामी मकरंदनाथांच्या जीवनातही साधनेला किती वरचे स्थान आहे हे त्यांच्या चरित्रातील अनेक प्रसंगांवरून दिसते. त्यांनी त्यांच्या नोकरीच्या धावपळीच्या दरम्यान लोकलमधील प्रवासात ज्ञानेश्वरीची पारायणे केली. आजही कोणी वेळेची सबब सांगितली तर त्यांना ते ऐकवत नाही असं ते म्हणाले. आज आपण त्यांना असं आश्वासन देऊ की ध्यानासाठी साधनेसाठी वेळ मिळत नाही अशी तक्रार आम्ही करणार नाही. आमच्या शेड्यूलमध्ये ध्यानासाठी नेहमीच वेळ असेल. आपण जर नियमितपणे साधना केली तरच आपल्या या अभ्यासातील इंटरेस्ट आणि स्टॅबिलिटी वाढेल आणि अजून तीव्रतेने साधना घडेल. स्वामीजी आपल्याला अपेक्षित अशी साधना आमच्याकडून नेहमी घडत राहावी हीच आपल्या चरणी प्रार्थना.
अभ्यास आचरणात कसा आणावा हे आपण सद्भक्त स्वरूपाकडून ऐकलं. आपल्यासारख्या सामान्य साधकांना अभ्यास कसा करावा हा प्रश्न कायमच पडतो. पूजनीय स्वामीजी अनुषंगिक साधना नियमितपणे आपल्याकडून करवून घेतात आणि आपली ही अडचण दूर करतात. असा हा अभ्यास करताना तो आचरणात आणताना महत्वाचा असतो तो भाव. स्वामी मकरंदनाथांना आणीबाणीच्या काळात एक महिना कारावास भोगावा लागला. त्या काळात त्यांना सायंकाळी काही काळ बाहेर फिरावयास सोडले जाई. तेथे जवळच एक तलाव होता. त्या काठी एका झाडाखाली बसून स्वामीजी रम्य वनश्री न्याहाळत नामस्मरण करत असत, डोळे मिटून ध्यान करत असत. एक महिन्यानंतर जेव्हा सर्वांना मुक्त करण्यात आलं तेव्हा स्वामीजी तेथील अधिकाऱ्यांना विनंती करून पुन्हा त्या तुरुंगात त्या स्थानापाशी गेले. त्या स्थानाला मनोभावे नमस्कार करून मग ते तुरुंगाबाहेर आले. कारावासासारख्या शिक्षेतही स्वामीजींचा साधनेप्रती किती कृतज्ञ भाव होता, किती तळमळ होती हे आपल्याला यातून दिसतं. कारागृहात सुद्धा त्यांचा ध्येयाप्रती अभ्यासाप्रती किती दृढ भाव होता ते यावरून आपण खरोखरच शिकायला हवं. अशी ही आत्मप्राप्तीची साधना करताना भाव कसा असावा यावर चिंतन करेल सद्भक्त राहुल भागवत. सद्भक्त राहुल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या इंजिनिअरिंग मधील अंतिम वर्षाचं शिक्षण घेतो आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आत्ताच आपण ऐकले की अभ्यास कसा करावा. हा परमार्थाचा अभ्यास आपण आयुष्यभर केला पाहिजे आणि तो टिकवला पाहिजे हाच स्वामी स्वरूपानंदांचा उद्देश आहे. हा अभ्यास करताना असेच अनेक प्रश्न आपल्या समोर येतात. त्यात अभ्यास करताना आपला भाव कसा पाहिजे हा प्रश्न बरेच साधकांना पडतो. स्वामी स्वरूपानंदांनी यावर बरेच उपाय सांगितले आहेत. हे उपाय प्रत्येक साधकांनी वापरून ही परमार्थाची वाटचाल पूर्ण करावी अशी त्यांची इच्छा आहे. स्वामी म्हणतात यदृच्छे विना हालत नाही वृक्षाचे ही पान, उगाच का वाहसी मानवा वा उगाच अभिमान. ज्या प्रकारे परमात्म्याच्या इच्छेशिवाय झाडाचे एक पान सुद्धा हलत नाही त्याचप्रमाणे सर्व विश्व त्याच्याच तालांवर नाचत आहे. मानवी जीवन हे त्याच्याच आधारे चालू आहे. माणसं कुत्री मांजरी आणि हेच नव्हे तर किड्या मुंग्यांपर्यंत सगळे जीव त्याच्याच मुळे उपस्थित आहे. आपलं चालणं उठणं बसणं ही कर्म त्याच्याशिवाय शक्य नाही. प्रत्येक माणसाचे वेगवेगळे स्वभाव असतात. यामधील अभिमानाचा भाव सर्वांमध्ये असतो. अभिमान, गर्व, अहंकार हे सर्व भाव देहाच्याच अंगाने असतात. देह भानात अडकलेल्या आपल्या सर्वांना स्वामी स्वरूपानंद असे उद्देशून म्हणतात की आपण परमात्म्याचा अंश असल्यामुळे अभिमानात आपण का अडकून जातो. देह भावाचा मोह व्यर्थ आहे, कारण तो क्षणभंगूर आहे. काही आनंदमय गोष्ट घडली की ती माझ्यामुळे घडली असे आपण समजतो, पण असे न करता ती परमात्म्यानेच आपल्याकडून करवून घेतली असा भाव ठेवून देहापासून अलिप्त राहायला पाहिजे असे हे पावस्य सद्गुरु म्हणतात. खरे आहे, कुठलीही गोष्ट घडली की आपण स्वतःला त्यात अडकून ठेवतो व त्यामुळेच आपल्याला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो. मला 10वीत असताना बोर्डात चांगले गुण मिळाले होते. त्या यशानंतर सर्व नातेवाईक मित्रमैत्रिणी यांना पेढे देण्याचे काम चालू होते. तर यात पेढे देणे हेच ते काम मी केले असं आपल्याला आपण केवळ एक चिन्हच सर्वांना देतो. अभिमानाच्या भावनेने खरोखर मला तुरुंगात बंद केले होते. असेच काही यश आताही मिळत असतात. जेव्हा केव्हा सहजगत्याने मी असे केले, मी तसे केले असे भाव येतात, तेव्हा मी सावधान राहून मी नाही ती स्वामीजींची कृपा आहे असे म्हणून अभिमानाला दूर करू पाहतो. हे कधी जमते तर कधी नाही असे चालू राहते. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, परमार्थ करणे अवघड आहे पण अशक्य नाही. हे वाक्य लक्षात ठेवून मी पुन्हा प्रयत्न चालू ठेवतो. अशा प्रकारे मी माझे हे भाव जे आपल्यात ठसलेले असतात ते सहज निघणं अशक्य आहे. हा अभ्यास करताना आपण मी का शोध घ्यावा असे स्वामी स्वरूपानंद म्हणतात. मी माझे हे ओझे घेऊनच आपण जगत आहे. हे भ्रांतीचे ओझे आहे असे हे सद्गुरु म्हणतात. या ओझ्यापासून दूर जाऊन आपण खरा मी कोण ते ओळखले पाहिजे, म्हणजेच सेल्फ रिअलायझेशन. आपण कित्येक जन्मांमधन प्रवास केला आहे. आपला देह कपडे जसे बदलतो तसा बदलत असतो. पावस मधील स्वामी स्वरूपानंदांना जेव्हा आत्मज्ञान झाले तेव्हा खऱ्या मीची जाणीव त्यांना झाली. तेव्हा मी देह मन बुद्धी नसून एक निर्गुण निराकार सच्चिदानंद परमात्मा आहे हे कळायला त्यांना वेळ लागले नाही. याचप्रमाणे आपण सुद्धा नक्की हा मी कोण याचा शोध घ्यायला पाहिजे. मी माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी तरीच तत्वता क्षणात हाता येते सहज समाधी. मी म्हणसी परी जाणसी काय खरा मी कोण असे काय मी मन बुद्धी वा प्राण पहा निरकोण. या दोन ओव्यांमधूनच स्वामी स्वरूपानंदांचा उद्देश कळतो. अशा प्रकारे सुंदर पद्धतीने सोप्या शब्दात आणि थोडक्यात या ओव्या मांडल्या आहेत. मीचा भाव घालविण्यासाठी स्वामी स्वरूपानंदांनी एक उपाय सांगितला आहे. आपण परमार्थामध्ये काही काळ मृत्यूचा अभ्यास केला पाहिजे. स्वामीजी आजारात असताना मृत्यूचा अनुभव त्यांना झाला. स्वरूप पत्र मंजुषा या पुस्तकातील स्वामी स्वरूपानंदांनी एका पत्रात असे म्हणले आहे की सुखाने मृत्यू यावा असे वाटत असेल तर समजू लागल्यापासूनच देहाची आसक्ती धरू नये. स्त्री पुत्रादी सर्व संसार देवाला समर्पण करून असावे. मुखाने नारायण किंवा इतर नाममंत्र घोकावा आणि जिवंतपणी असे चिंतन दृढ करावे की जन्म म्हातारपण व मृत्यू हे सर्व भौतिक देहाला आहे. देहामध्ये असणारा मीच या देहात आहे, तसाच इतरही प्रत्येक देहात आहे. इतकेच नव्हे तर चराचर विश्वात मीच आहे. असे वरील प्रमाणे चिंतन केल्याचे फळ काय त्यावर श्री गुरु सांगतील. देह विसर्जन सुखे होय. या पत्रामध्ये स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्या एका भक्ताला खूप चांगले आध्यात्मिक मार्ग सुचवले आहेत. हे पत्र आपली मातोश्री मरणशय्येवर असताना लिहिलेले आहे. यामधील जे उपाय स्वामी स्वरूपानंदांनी सांगितले आहेत ते खरोखरच विलक्षण आहेत. आपण सर्व ठिकाणी चराचरात ईश्वर बघितला पाहिजे, तरच आपण या जगाचा खरा खरा उपभोग घेऊ शकतो असे लहानपणापासूनच मी ऐकत आहे. परंतु आपण या जगात मिसळू लागतात आणि आपल्याला जगाकडून काही तडाखे बसतात. जगाविषयी आपला ईश्वर बोध, आपले सर्वत्र ब्रह्मज्ञान फार कुठल्या कुठे लोपून जाते. मी रस्त्याने जात असतो, प्रत्येक माणसात ब्रह्म बघत असतो. एखादा धसमुसळा येतो आणि मला धक्का मारतो. मी रस्त्यावर उतरणा पडतो. झाले माझे सर्व ब्रह्मज्ञान प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिगत ईश्वर पाहणे कुठल्या कुठे बेपत्ता होऊन जाते. आपण अपयशाकडे मुळीच लक्ष नाही दिले पाहिजे. अपयश हे येतच असतात. शुल्लक पिछे हाटीबद्दल खेद आपण नाही केला पाहिजे. हजार वेळा आपल्या आदर्शाला धरून राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हजार वेळा अपयशी झालो तरी फिरून एक वार कंबर बांधून प्रयत्न केला पाहिजे. आत्म्यासमोर अनंत जीवन पडलेले आहे. वाटेल तितका काळ लागला तरी अपरंपार चिकाटी धरून प्रयत्न केल्याने आपला हा पारमार्थिक उद्दिष्ट सिद्ध होईलच. रोज नियमितपणे ध्यान साधना नामस्मरण माझे चालू आहे. हा परमार्थाचा अभ्यास खरोखर अनुभवात्मक आहे. असा अभ्यास चालू असताना आपल्याला कधी तो जमतो तर कधी नाही. कधी कधी काल मिळालेला आनंद आज मिळत नाही. पण प्रत्येक ठिकाणी सावधान राहून या वाटचालीत मला खऱ्या मीशी ओळख होईल अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. हरिओम.
आता आपण ज्याची अतिशय आतुरतेने वाट बघतो आहोत ते मौलिक आशीर्वचन पूजनीय स्वामीजींनी आपल्याला द्यावं अशी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. हरिओम तत्सत.
सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. या महिन्याच्या सुरुवातीला जी या वयोगटाची बैठक झाली माझ्या बरोबर तेव्हा हा अभ्यास ते करणार आहेत आणि कोण बोलणार आहेत कोणत्या साक्यांवर तुम्ही बोलणार आहात हे सगळं तुम्ही सांगितलेलं होत. तेव्हा मी बोलता बोलता असं म्हणालेलो होतो की चिंतन प्रगट करणारी जी मंडळी असतील त्यांच्यावर चिंतन करण्याचं आणि मग नंतर इथं ते व्यक्त करण्याचं असं एक बंधन येतच येत. बाकीचे अभ्यास करतील आणि त्यांना मदत करतील हे थोडस अस्पष्ट राहत. जसं आपल्या भूगावच्या साधना शिबिरामध्ये खोलीमध्ये एक ओवी दिली जाते आणि कोणीही एकानी चिंतन तिघांनी करा आणि एकाने प्रगट करा असं सांगितलं जातं तेव्हा कितीही चांगला प्रयत्न केला तरी देखील जो प्रगट करणारा असतो त्याला आपण या चिंतनामध्ये अडकलो अशी भावना निर्माण होते. कारण त्याला बोलण्याचं बंधन असतं आणि बाकीच्या सगळ्यांना सुटल्याचं बंधन असतं. सुटल्याचं सुख असतं समाधान असतं आणि ते करत नाही चिंतन. याच्यावर मार्ग काढायचा प्रयत्न करावा असं वारंवार वाटतं पण कधी कधी अगदी अनोळखी आलेले लोक कधी त्या ठिकाणीच प्रथम आलेली मंडळी हे कसं चिंतन करणार ओव्यांवर ज्यांना श्रवण देखील नाही. कधी कधी असं वाटतं की या विचारातच थोडासा फ्लॉ आहे कमीपणा आहे. त्याच्यावर योग्य मार्ग अजून निघालेला नाहीये. पण या युवा बैठकीमध्ये हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा असं म्हटलं की प्रगट करतील मंडळी हे मान्य आहे काही ठरलेली पण चिंतन सगळ्यांनी करा आणि तुम्ही सगळ्यांनी चिंतन केलं हे मी तेव्हा समजेन जेव्हा तुम्ही मला लिहून द्याल. तसं हा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी या मुलांनी जी बोलणार नाहीयेत त्यांनी लिहून दिलेलं चिंतन माझ्याकडे आलं. ते आता आल्यामुळे आत्ताच्या आत्ता मी ते थोडस वेगाने वाचलं आणि तुम्ही या प्रकारे चिंतन लिहून दिलं त्यामुळे मला खरच खूप समाधानही झालं. अभ्यास प्रत्येकाने केला, ज्यांचा राहिला असेल त्यांचा आता राहिला, ज्यांचं द्यायचं राहिलं त्यांचा अभ्यास करायचा राहिला, किंवा लिहायचं राहिलं काहीही झालं तरी देखील जे राहिले त्यांचं काहीतरी राहिलं असं मी समजतो. पुढच्या वेळेला तुम्ही ते दुरुस्त करा. याच्यात मी काही खुणाही केल्या की या 16 ते 25 वयोगटाची मुलं कशा रीतीने विचार करतात किंवा प्रयत्न करतात हे त्याच्यातून मला जे समजलं. रोज 25 मिनिटं ध्यानाला बसले जाते, दर 2 महिन्यांनी 5 मिनिटं वाढवायची असं ठरवलं आहे. संध्याकाळी रविवारी संध्याकाळी केंद्रात श्रवणाला येते, कधी कधी रविवारी सकाळी सुद्धा जमते. आता रविवारी सकाळी नियमित येण्याचा प्रयत्न करीत आहे. घरी सुद्धा आम्ही सगळे CD लावून श्रवण करतो. माझ्या स्वभावात काही पॉझिटिव्ह बदल होत आहेत तरी काही जवळच्या व्यक्तींचा त्रास होतो. कधी कधी मला सगळ्यांशी प्रेमाने वागता येत नाही असं वाटून वाईट वाटत असं म्हटलेलं आहे. सगळंच सगळं मी वाचत नाहीये. माझा असा प्रयत्न राहील की कोणतीही आणि कितीही बाहेर परिस्थिती असली तरी आपल्या हातून साधना होईल आणि केंद्राची सेवा होईल यासाठी कोणतीही कारणे देण्याची वेळ न यावी. आत्मदर्शनाचे ध्येय एकाकी गाठणे सहज नाही. अशा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग हा शक्य तेवढ्या प्रकारे नित्य नियमित अभ्यासाने करावा असा मी प्रयत्न करीन. देर आर नो सिच्युएशन्स ओनली अपॉर्च्युनिटीज हे मी लक्षात ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. 1 वर्षापूर्वी माझ्या वयाच्या 24व्या वर्षी मला शुगर आहे असे उघडकीला आले. माझे जीवन बदलून गेले, गोळ्या चालू झाल्या. ही गोष्ट सुरुवातीला ऍक्सेप्ट होत नव्हती. स्वामीजींवर आलेले आजारपण त्यातून त्यांनी केली ती साधना हे सर्व वाचल्यावर माझी मलाच लाज वाटू लागली. या गोष्टीवर आयुष्यभर विचार करत बसून काय मिळणार. मी मनोमन ठरवले की हे ऍक्सेप्ट करायचं. चिंतन केल्यावर असं जाणवलं की स्वतः कष्ट केल्याशिवाय आत्मोद्धार होणार नाही. रात्री झोपताना नाम, गाडी चालवताना भजन अभंग म्हणणं होत. परमात्मा तो मी, मी तो परमात्मा, सत अविनाशी, चित चैतन्य, आनंद प्रेम शांती स्वरूप हे वाक्य क्वचित आठवत. जेव्हा आठवत तेव्हा मनापासून म्हणण्याचा प्रयत्न असतो. काम क्रोध लोभ मद मद मोह मत्सर हे षड्रिपू क्षणाक्षणाला डोकं वर काढतात. माझ्या बुद्धीनुसार मी अजून सखोल चिंतन करून स्वतःला बदलायचा प्रयत्न करीन. खूप सकारात्मक मला या मुलांनी जो अभ्यास करायचा प्रयत्न केला आणि संकल्प करत आहेत तो खूप सकारात्मक जाणवतो आहे. ग्रंथातील साक्यांच्या आधारे चिंतन करण्याचा प्रयत्न केला असं वाटतं. परमार्थाचा अभ्यास आणि आचरण या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. काल माझा वाढदिवस होता. संपूर्ण दिवस असा भाव ठेवण्याचा प्रयत्न केला की वाढदिवस देहाचा मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा सर्वजण शुभेच्छा देत असताना मी आधी हुरळून जात असे तसं काल झालं नाही. असं प्रॅक्टिकल आणि छोटं छोटं लिहिलंय की जे खरंच अभ्यास केला हे समजण्याचं द्योतक आहे. काम अथवा विषयांची आठवण झाल्यावर उपभोगलेल्या भोगांची आठवण झाल्यावर वेगळीच अस्वस्थता येते, असं तरुण सुलभ बेचैनी येते. आपण सांगितल्याप्रमाणे सोहमचे दोन तीन श्वास घेतो, आपले स्मरण करतो, हृदयाच्या ठोक्यांकडे लक्ष देतो, मित्रांमध्ये चेष्टा मस्करी होत असेल तर एका मर्यादेपलीकडे मस्करी झाली तर राग येतो. मनाच्या विकृत अवस्थेवर सोहमच्या अनुसंधानाने मात करण्याचा निर्धार केला आहे. मोहाची चाहूल लागतात त्यात अधिक मी विरघळून जातो. याबाबत माझे प्रयत्न अगदीच शून्य आहेत. आपल्या कृपेने हळूहळू हे जमेल हे निश्चित. ध्यान नाम केंद्रातील उपस्थिती नियमित ठेवण्याकडे माझा कल वाढला. अनुसंधान ठेवण्याचा मी प्रयत्न केला. गुरुपौर्णिमेमुळे यास बूस्ट मिळाला. स्वरूपानंदांच्या काही गुणांचा अभ्यास करताना निश्चय निग्रह असा अभ्यास मी केला. ऑफिसमधून घरी येताना समोर एक वडापावची गाडी संध्याकाळी असते, तिथला वडापाव मला खूप आवडतो. सलग 11 दिवस मी माझा निश्चय पाळला तो न खाण्याचा. 12व्या दिवशी तो वडापाव खाण्याची इच्छाच झाली नाही असं म्हटलं. स्वामीजींच्या आशीर्वादाने साधना होते आहे, अनुसंधान राखण्याचा काही एक प्रमाणात प्रयत्न होतो आहे. कर्म करण्याच्या प्रारंभी पूर्ण झाल्यानंतर सद्गुरूंचे स्मरण व्हावे असा प्रयत्न असतो. कर्म करताना ते व्यवस्थितच व्हावे, कसे तरी उरकले असे होऊ नये असा भाव असतो. कसे तरी पूर्ण केले तर स्वामीजींना आवडणार नाही असा भाव राखण्याचा प्रयत्न करतो. असे वेगळा या बाळांनो खुशाल खिदळा खेळा याचं चिंतन करताना आपण जेवढा जास्त काळ एकांतात घालू तेवढे हे षड्रिपू मनात कमी खवळतात असं लक्षात आलं असं एकाने म्हटलेलं आहे. रोज सकाळी उठताना आपला पहिला विचार स्वामींबद्दल असावा. बरेचदा हे जमलं की स्वामींची कृपा असा विचार करून नमस्कार करून जमिनीवर पाय ठेवला. जमलं नाही त्या क्षणाला जेव्हा जेव्हा जमलं त्याचा विचार केला आणि त्या दिवशी जास्त अनुसंधानात घालवण्याचा प्रयत्न केला. रांगोळी काढताना, कणिक भिजवताना, भांडी आवरताना किंवा किचन मध्ये काही काम करताना मध्येच 10-15 मिनिटे काढून आत येऊन नामस्मरण करण्याचा प्रयत्न करत असते. कधी कधी असंही झालं की एखादी बोलली गेलेली गोष्ट पटली नाही, राग आला, मग षड्रिपूंनो खवळता कशाला ही साखी वाचली की प्रयत्नपूर्वक शांत राहण्याचा प्रयत्न केला. सतत चिंतनात राहिल्याने ध्यानाला बसतानाही विचारांना थांबवणं जरा सोपं जातं. अखंड अभ्यासाविण साध्य नती समता चित्ताची ह्या साखीचा अर्थ समजल्यासारखा वाटला. सोहम ध्यानाच्या सखोल प्रक्रियेप्रमाणे ध्यानाची नियमित बैठक करतो. बाईकवरून जाताना एकटा असेल तर नामाच्या साधनेचा प्रयत्न करतो. मी स्वतःची प्रकृती स्वभाव बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतोय. विरुद्ध स्वभावाच्या व्यक्तीबरोबर काम करताना चिडचिड होते, क्लॅशेस कमी करण्याचा प्रयत्न करतोय. अजून एक अडचण ह्या चिंतनाच्या योगाने जाणवली ती म्हणजे विषयांबद्दल आकर्षण. स्वरूपानंद ह्यावर सोहमचं रामबाण शस्त्र वापरायला सांगतात. मी एक आठवडाभर याचा अभ्यास केला. या प्रयत्नात असं जाणवलं षड्रिपूंमध्येही कुठला तरी एकच सर्वांमध्ये वरचढ असतो आणि तोच मनाला जास्त त्रासदायक ठरतो. ह्या एका शत्रूबद्दल सावध राहून मनाला त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला असं या मुलांनी प्रामाणिकपणाने निवेदन केलेलं आहे. हे निवेदन देखील मला खूप आवडलं. तसंच आज झालेला हा सगळा कार्यक्रम देखील खूप चांगला झाला. एकतर सुनियोजित होता, तुम्ही सगळ्यांनी खरोखरच तो कार्यक्रम घेण्यासाठी प्रयत्न चांगले केलेले होते. या गटाचं वयोगटाचं शिबिर नुकतंच झालं, ज्याचा बोलतानाही त्यांनी उल्लेख केला. त्या शिबिराचा तुम्हाला सगळ्यांना एकत्र येण्यासाठी खरंच खूप चांगला उपयोग झाला असं मलाही पटत आहे. अनेकांनी मनोगतामधून देखील तशी भावना व्यक्त केलेली आहे. सर्वांनी केलेली निरूपण देखील एका बाजूने ऐकताना एका बाजूने मी खुणा करत होतो सुरुवातीला एक दोन तीन जणांची निवेदन ऐकताना, आणि मग नंतर मी पूर्ण लक्ष देऊन ऐकलं तरी देखील ज्यांची निरूपण चालू असताना मी खुणा करत होतो त्यांना आपलं निरूपण स्वामीजींनी ऐकलं की नाही असं एखाद वेळेला वाटू शकेल. तसं वाटू नये म्हणून मी सांगतो की वेळ खूप आहे सबमिशन करता, करू अजून असं म्हणता म्हणता सबमिशन करता आलेली वेळ संपते आणि मग घाई गडबड होते. आपल्याला खूप वेळ आहे हा जो सबमिशनच्या निमित्ताने निर्माण झालेला अवेअरनेस आहे की तसं नसतं, तर तो खरं म्हणजे सगळ्या जीवनभर लागू असतो. मी अशी एक गोष्ट वाचली ती की एक प्रवासी गांधार देशामध्ये आला आणि तो विचारू लागला की हा सगळा देश पाहण्यासाठी किती काळ लागेल, किती वेळ लागेल. तेव्हा ज्याला प्रश्न विचारला त्यांनी असं प्रतिप्रश्न केला की तुम्ही गांधार देशात किती दिवस राहणार आहात, तर तो म्हणाला तसं मी 2 महिने राहणार आहे. तेव्हा त्याला उत्तर असं मिळालं की मग थोडा बहुत गांधार देश तुम्हाला पाहता येईल. अजून एक प्रवासी आला आणि म्हणाला की मला सगळा गांधार देश पाहायचा आहे. तो म्हणाला किती वेळ आहे, तो म्हणाला 15 दिवस आहे, तुला बहुतेक सगळा गांधार देश पाहता येईल. ज्याला कमी वेळ आहे असं समजतं तो वेळेचा जास्त उपयोग करतो, आणि ज्याला भरपूर वेळ आहे असं वाटत राहतं तो तसा बेसावधच असतो आणि त्याचा वेळ कधी हातातून निसटून जातो हे सांगताही येत नाही, इतका भरकन वेळ निघून जातो. तसंच तन्मयिनी हे माधवीनी सांगितलं, पण तन्मयिनी कर्तव्य कर्म आणि विकर्म याची मी एक लिस्टच तयार केली असं जे म्हटलं ते मला फार आवडलं. या वयात जी कर्तव्य कर्म आहेत ती कर्तव्य कर्म नीट शोधून जर लिहिली तर तशी कमीच असतात. आई वडिलांची काही अपेक्षा नसते. आमच्या लहानपणी कदाचित एखाद वेळेला दळण आणायला वगैरे मुलांना सांगितलं जायचं, आता मुलांना जवळपास कामं काही सांगितली जात नाहीत. म्हणून घरून कर्तव्य म्हणून जर पाहायचं झालं तर आईला मदत करणं वगैरे अशी तिच्या लिस्ट मध्ये नक्की असेल असं मला वाटतं अभ्यासाच्या व्यतिरिक्त. आणि विकर्मांची लिस्ट ही खूप चांगली गोष्ट झाली. विकर्म याचा अर्थ विशेष कर्म, साधनेची कर्म, ती आपण काय काय करू शकतो याची यादी जो कोणी करेल तो खरंच साधनेबद्दल अतिशय सावध होईल आणि ते सगळं करण्याचा प्रयत्न करेल. तसं अथर्वनी सांगितलं की सोहम सुरुवातीला ते सहज नसेल तर घोकलं तरी पाहिजे, आणि मी सोहम घोकलं असं तो म्हणतो. आणि आता सोहम म्हणताना त्या घोकल्याचा एक फायदा झाला की माझा मोह कमी झाला असं मला वाटतं. जे हॉटेलमध्ये वगैरे जर जायचं असेल तर तेवढी एक्साइटमेंट वाटत नाही, जावसही फारसं वाटत नाही अशा अशा प्रकारे आपल्यामध्ये झालेले बदल. आणि एवढं मग मी लिहून ठेवलं, बाकीच्यांची सगळी ऐकलीच. राहुलनी जे सांगितलं की आपण पुष्कळ सोहमचं अनुसंधान ठेवत असतो पण दुसऱ्याला त्याची काय फिती असते, त्याचा धक्का बसतो, आपण उतारे पडतो. थोडक्यात आपल्याला अतिशय संताप येतो आणि ते सोहम वगैरे बाजूला जाण्याची शक्यता असते. इतकं स्वतःबद्दल विचार करणं हे मला खूप आवडलं असं मी सांगेन. स्वरूपानंदांनी या साख्या लिहिल्या. साखी वृत्तामध्ये ही काव्य केली त्यावेळेला ते अतिशय अशक्त अशा देहस्थितीत होते. ते असं म्हणतात की कधी कधी दिवसभरात एखादीच साखी त्यांच्याकडून झाली तर कधी कधी दोन तीन दिवसातून एखादी साखी त्यांनी लिहिली असेल. असं कितीतरी काळ हे काम चालू होत. या अमृतधारा ग्रंथामध्ये माझ्या कल्पनेप्रमाणे 162 साख्या होतात. 162 साख्यांचं संकलन आहे. त्याची शक्यतोवर विषयवार मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं एकाला एक धरून नव्हे तर स्फुट आणि जसं सहज त्यांना सुचलं तसं त्यांनी लिहून ठेवलं. त्यांनी स्वतःवर प्रयोग केले आणि त्या प्रयोगातून त्यांना जे लक्षात आलं तसं जगताकडे पाहताना त्यांना जो अंतर अनुभव आला तो अंतर अनुभव त्यांनी याच्यामध्ये लिहून ठेवला. 1928 साली बरोबर आहे त्यांचे सद्गुरु गणेशनाथ महाराज हे 28 साली त्यांनी देह ठेवला. त्यानंतर पावस मध्ये स्वामीजी गेले. आपलं शिक्षण पूर्ण करण्याच्या बेताला जी मध्ये सुट्टी थोडी मिळालेली होती ती अभ्यास शांतपणे करण्यासाठी म्हणून ते पावस मध्ये गेले. पुण्याला येऊन परत परीक्षा द्यायची होती. त्या दरम्यान ते मलेरियाने आजारी पडले आणि त्या आजारात त्यांचा जो शक्तिक्षय झाला तो इतका मोठ्या प्रमाणावर झाला की त्या अशक्तपणातून ते पुढं देह ठेवेपर्यंत उठलेच नाहीत. त्यातही ते साधारणपणाने 1960 सालापर्यंत 40 सालापासून किंवा 36 सालापासून ते 60 सालापर्यंत जरा बाहेर अंगणामध्ये येत असत. 1962 साली अभंग ज्ञानेश्वरीचं प्रकाशन झालं. त्या प्रकाशनाच्या वेळेला ते बाहेर येऊन थोडं बोलले देखील होते. '28 साली त्यांचे सद्गुरु गणेशनाथ महाराज त्यांनी देह ठेवला. पावस मध्ये असताना ते वयाच्या 32-33 वर्षी त्यांनी रचलेली ही 31-32 वर्षी त्यांनी रचलेल्या या साख्या आहेत. तेव्हा त्यांची भाषा किती प्रौढ आणि सुंदर होती. त्याआधी गणेशनाथांना त्यांनी नवरत्नहार म्हणून 9 ओव्यांचं एक काव्य लिहून अर्पण केलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांची सांप्रत स्थिती कशी होती याचं वर्णन त्यांनी केलेलं होतं. आपण पूर्ण झालो किंवा पूर्णतेचा बोध आपल्याला स्पर्श करून राहिलेला आहे हे त्यांनी काव्याद्वारे आपल्या सद्गुरूंना सांगितलं. आणि गणेशनाथांनी तू तर स्वरूपानंदाचा अधिकारी झालास असं त्यांना ते म्हणाले. ही घटना घडली साधारणपणाने 25-26 साली म्हणजे ते 22-23 वर्षांचे होते. म्हणजे मला तुम्हाला असं सांगायचंय की तुमच्या वयोगटामधले होते, वयवर्ष 16 ते 25 असा हा वयोगट आहे. 3 सालचा त्यांचा जन्म आहे. साधारणपणाने 25-26 साली त्यांनी हे काव्य अर्पण केलं, म्हणजे ते 22 वर्षांचे. बरोबर आहे, त्यावेळेला ते साधारण 20-22 वर्षांचे होते. अशा पूर्ण बोधाच्या दर्शनानंतर देखील संपूर्ण देहाहंता किंवा देह अबोध झडझडून नाहीसा झाला, तो त्यांच्या आजारपणामध्ये त्यांनी केलेल्या सोहमच्या अनुसंधानामुळं. त्यांना जी भीती वाटली त्या भीतीचा अर्थही त्यांनी असाच घेतला की ही भीती ज्या अर्थी आहे तोपर्यंत अजून आपण जरी सद्गुरूंना कबुली दिली असली, स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व असं काव्यामध्ये लिहून आपण सद्गुरूंना जरी अर्पण केलं असलं तरी ती परिपूर्णता अजून पुरतेपणाने आपल्याला आलेली नाही हे अतिशय प्रामाणिकपणाने त्यांच्या लक्षात आलं. त्या आजारपणामध्ये त्यांनी सोहमचं अखंड अनुसंधान ठेवलं. त्याच्या सगळ्या साख्या आहेत, अखंड अभ्यासाविण साध्य नती समता चित्ताची, असे सुकर का समशेरीच्या कसरत धारेवरची, असे सहज परी सोहम भावे करी सतत अभ्यास हीच साधना जो वरी तो जो वरी न तो झाला मोहन निरास. निज अंथरुणी होतो खिळुनी निजुनी चातुर्मास, क्षणाक्षणाला क्षणाक्षणाने करुणी मोकळा काळ रूप गळ फास. अशा रीतीने काळरूप गळफास आपल्या गळ्यात भोवती आवळला जातो आहे आणि त्याच्यातून मोकळं आपल्याला व्हायचं आहे. हे अभ्यासाने मोकळं होईल. यावत सावध तावत सोहम स्मरण अखंडित जाण, आढळ भाव असो सर्वथा राहो जाहो प्राण, असं ते म्हणतात. अशा अशा प्रकारे अशा जिद्दीने त्यांनी सोहमचं अनुसंधान केलं. म्हणजे सोहम घोकणं ही जी गोष्ट आहे, एकदा स्वामीजींनीच त्यांना विचारलं माधवनाथांनी की स्वामी आपण केवढे मोठे झालात, तेव्हा ते म्हणाले मी 1,00,000 वेळेला घोकलं आणि मग ते सोहम माझ्या वृत्तीवर आरूढ झालं, असं म्हणाले. अशा स्वामी स्वरूपानंदांनी केलेली ही 162 साख्यांची रचना या अमृतधारामध्ये आहे आणि जवळपास अजूनही 100 ते 125 साख्या प्रसिद्धच केलेल्या नाहीयेत. त्या लिहिलेल्या आहेत त्यांच्या हस्ताक्षरात, नाही का सुनीलदादा? आम्ही पावसला गेलो तेव्हा आम्हाला जयंतराव देसाईंनी ते त्यांनी प्लास्टिक लॅमिनेशन करून त्या जतन करून ठेवल्यात, त्या प्रकाशित झालेल्या नाहीयेत. अजून जवळपास 100-125 साख्या त्या काळात त्यांनी लिहून ठेवल्या, पण ग्रंथ फक्त एवढ्याच साख्यांचं झालेला आहे आणि त्या साख्या देखील अतिशय अंतरंग अशाच आहेत. या साख्यांमध्ये आपलं ध्येय फार सुदूर असावं आणि जीवाभावाने त्या प्रकाशामध्ये चालावं असं ते म्हणतात. कारण उघड उघड त्यांना असा अनुभव आला की ध्येयाला आपण गाठलं असं वाटेपर्यंत ध्येय पुढे निसटून जात. सॉक्रेटिसाच्या भाषेत मी ध्येयाला शिवलो रे शिवलो असं म्हणेपर्यंत मी निसटलो रे निसटलो असं म्हणून ध्येय पुढे निघून पळून जात. त्यामुळं ध्येयाला गाठलं की एक प्रकारे बेसावधता यायला सुरुवात होते आणि त्या बेसावधतेत ते ध्येय पार सुटून जात. मी एकदा एका लामांची गोष्ट ऐकली आहे की एका फार अवघड वृक्षावर मनपूर्वक जे ध्यान आपण करतो, जितक्या एकाग्रतेने मन लावून तसं अवघड वृक्षावर अगदी मन लावून कसं चढायचं ध्यानासारखं, फारच मोठ्या अशा वृक्षावर जो असा कवेतही येणार नाही. तीन माणसं उभी राहिली तरी देखील ज्यांना रिंगण पूर्ण होणार नाही एवढ्या मोठ्या वृक्षावर, तिथे असलेल्या सहज खपल्या ज्या असतील त्याला त्याच्यातून हात धरून त्या वृक्षाच्या शेंड्यापर्यंत कसं जायचं, ही एक ध्यानाचीच पद्धत. त्यांच्या दृष्टीने ते याला ध्यान म्हणतात. अतिशय लक्षपूर्वक एक गोष्ट करायची, ज्याला जीव प्राण ओतून ती गोष्ट करायची तर साधते, दुसरा कोणताही विचार येत नाही. करण पडलो की संपलंच. सबंध तो वृक्ष चढून अगदी शेंड्यापर्यंत जाईपर्यंत त्या लांबानी त्या मनुष्याला, तो युरोपियन होता, एकाग्रतेचे आणि मनात दुसरा विचार न येऊ देण्याचे प्रकार शिकवताना त्यांनी त्याला झाडावर वृक्षावर चढायला सांगितलं आणि शेंड्याला गाठल्यानंतर खाली येणं अजूनच अवघड अशा वृक्षावरून. तर खाली येताना तो फार बारीक सारीक सूचना देईल अशी त्याची कल्पना होती, पण वर गेल्यानंतर मात्र खाली उतरताना तो लामा काहीच बोलेना. त्यांनी खालून त्याला सांगितलं तर सुरुवातीला चढायच्या आधी की मी तुला वर जायला शिकवेन आणि खाली यायला शिकवेन, आणि वर पोहोचल्यानंतर मात्र तो म्हणाला की आता तू खाली ये असं म्हणून बाजूला एका दगडावर जाऊन बसला. इतक्या वर गेलेला तो मनुष्य त्याला म्हणत होता की मला जरा मार्गदर्शन करा, मी कुठं पाय ठेवू कुठं हात धरू, तर तो म्हणाला तुझं तू बघून घे. फार सांभाळत सांभाळत जीवाच्या भीतीने प्रयत्न करत कसा तरी तो 7-8 फुटावर आला आणि मग मात्र तो लामा उत्साहाने उठला आणि म्हणायला लागला की इथं हात धर तिथं हात धर, इथं पाय धर तिथं नको धरू. तो खाली उतरला आणि म्हणाला की माल जेव्हा नक्की अडचण होती तेव्हा तुम्ही काहीच मदत केली नाही आणि माझ्या आवाक्यात होतं तेव्हा भले उठून सूचना करायला लागलात की सांभाळ पडशील. तेव्हा त्या लामानी असं सांगितलं की वरून खाली उतरताना जेव्हा मी बाजूला जाऊन बसलो आणि तुलाच उतरायचं आहे आता, मी मदत करत नाहीये असं लक्षात आलं, तेव्हा तुझ्या मनाची एकाग्रता किती होती. तो म्हणाला की चढलो मी तेव्हा तुमच्यावर अवलंबून तरी होतो, एकाग्रता होतीच पण उतरताना मात्र संपूर्ण एकाग्रता होती. आता माझा मलाच मार्ग काढायचा होता. आता तुम्ही एकदा मदत करत नाही असं समजल्यानंतर आणि मध्येच असा विचित्र अडकून पडल्यावर मला पूर्ण लक्ष देऊन उतरण्याखेरीज मार्गच नव्हता आणि 8-10 फूट आता जवळच आलं असं वाटल्यावर तुझ्या मनात काय विचार आला. माझ्या मनात तेव्हा प्रथम विचार आला की आता सुटलो, आता आपण खाली जाऊ, तेव्हा मी उठलो म्हणाले. कारण तेव्हाच अवघड होत. हा वृक्ष असा होता की अतिशय मोठा बुंधा असलेला खोड असलेला अशा या वृक्षावरून तू तिथून पडशील असं मला वाटलं. हे तुला जमणार नाही कारण आता अगदी जवळ आलं असं तुला जेव्हा वाटलं तेव्हाच तू बेसावध होणार असं मला वाटलं, तेव्हा तुला सूचना द्यायची गरज आहे असं मला लक्षात आलं. तस या आजारपणामध्ये त्यांना खऱ्या अर्थाने लक्षात आलं की आपला आपण प्रयत्न केल्याशिवाय होणं शक्य नाही. त्यांनी स्वये कष्टल्या विणका होतो कोठे आत्मोद्धार असं जे म्हटलेलं आहे तर ते त्याकरताच म्हटलेलं आहे. सद्गुरूंचे आशीर्वाद आहेत, सद्गुरूंनी अनुग्रह दिलेला आहे त्यांनी कृपा केलेली आहे, साधना सांगितलेली आहे, करून घेतलेली आहे, तरी देखील याच्यासाठी स्वतःच प्रयत्न करायला लागतो. हे त्या झाडाच्या उंचीवरून उतरताना जसं त्याला कळलं की आता आपला आपण प्रयत्न केल्याखेरीज गत्यंतर नाही, धडगत नाही, तसं स्वरूपानंदांना या आजारपणाच्या वेळेला लक्षात आलं. पण आजारपण येण्याचीच प्रत्येकाला गरज नसते. जो सावध होतो आणि सावधपणाने जो ज्याच्या विवेकाने हे लक्षात येतं त्याला सोहमचं अखंड अनुसंधान, अभ्यास तसंच वार चोरटे करू पाहती षडरिपू वारंवार परितीक्ष्ण तर माझ्या सोहम तलवारीची धार, हे सतत लक्षात राहील. आणि मला असं वाटत की हा अमृतधारा हा ग्रंथ याकरता तुम्हाला कायम लक्षात राहावा. हा 16 ते 25 वयोगटाचा, सगळ्यात लहान असं म्हणू वयोगटाचा असा जो आपला आपण केलेला विभाग आहे तो खरं म्हणजे सर्वात जास्त प्रगती करू शकेल असा आहे. कारण फक्त तुम्हाला तुमची काय अभ्यासादी एवढीच कर्म करायची आहेत, बाकी काही नाहीच आहे जबाबदारी. असं असल्यामुळं या काळामध्ये फार कसून अभ्यास जर केला, मी स्वामीजींकडे 19व्या वर्षी आलो माझ्या वयाच्या आणि 29व्या वर्षी माझं लग्न झालं. पण लग्न होईपर्यंतच्या या 10 वर्षाच्या काळामध्ये माझी साधना आत्मसमाधाना एवढी झालेलीच होती. तशी तीव्र ओढ घेऊनच मी साधना केली. तर 83 साली ते माझ्या वयाच्या 26व्या वर्षी आम्ही काही मित्र स्वामीजींकडे ध्यानाला जात असू. ध्यान झाल्यावर नमस्कार करून बाहेर पडताना ते मला म्हणाले की जरा थांब, म्हणून मी थांबलो. आणि स्वामीजी असं मला म्हणाले की जर कोणी ध्यानाविषयी, सगळी मंडळी गेल्यानंतर ध्यानाविषयी जर कोणी काही शंका अडचणी विचारल्या तर इथून पुढे तू सांगायला हरकत नाही, तू ध्यानाविषयी मार्गदर्शन करायला हरकत नाही. 1977 साली मला स्वामीजींचा अनुग्रह झाला आणि ही 1983 साली घडलेली घटना आहे. त्या आधी माझे तेव्हाचे मित्र देखील इथे आहेत. आम्ही किती साधना केली आणि कशी साधना केली आणि सर्वजण मिळून स्वामीजींच्या किती एकत्रित सहवासामध्ये असं येण्याचा प्रयत्न केला. रात्रंदिवस त्याच्यापेक्षा दुसरा ध्यासच नव्हता, असा तो एक विशिष्ट काळ होता. खरं म्हणजे मला असं वाटतं की 1985 सालापर्यंत किंवा 83-84 सालापर्यंत आम्ही जी एकत्रित साधना केली तशी पुढं आम्हालाही बसायला जमलं नाही. जसं मी सांगतो की सगळ्यांना आम्ही मग वेगवेगळ्या प्रकारच्या लग्न झाली, नोकऱ्या लागल्या कित्येकांना. मला आधी तेव्हा नोकरी होतीच आणि मग विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या. पण दिवसातून 9-10 तास नाम घेण्याचा अनुभव हे नुसतं तुम्हाला प्रवचनात सांगण्याकरता सांगत नाही, तर तसं करून आम्ही पाहिलेलं आहे. तुकाराम महाराज जसं म्हणतात, तुका म्हणे करून दावी मज अनुभव आहे अंगी, तशा प्रकारे एखाद्या घरातून तिथं राहायला गेल्यानंतर 2-3 दिवस बाहेरच पडायचं नाही, खाण्याच्या निमित्ताने देखील नाही, पदार्थ घेऊन जायचे आणि तिथं तेव्हा भुगावण होतं. कोणी जर परगावी गेलं एखाद्या कोणाचं घर रिकामं असेल त्या घरातच जाऊन राहायचं 5-6 जणांनी आणि सकाळपासून रात्री 10 पर्यंत सकाळी 6 वाजल्यापासून अशा बैठकीच करायच्या. पहिली बैठकच 3 तासाची करायची. खाणं वगैरे झालं की परत पुढची बैठक करायची. कोणी आवरायचं कोणी ध्यानाला बसायचं असं आलटून पालटून आपलं नित्य नियमाचं आवरण देखील आणि साधना देखील अशा प्रकारे अक्षरशः ज्याला झोकून देऊन असं म्हणू अशी साधना त्या वेळेला झाली. मी हे तुम्हाला अशा करता सांगतोय की तुम्हालाही सुट्ट्या असतात. तुमची कर्तव्य कर्म बुडवून नव्हे पण महिना महिना 2-2 महिने सुट्ट्या असतात तर त्या सुट्ट्यांचा उपयोग तुम्ही करू शकता जर ठरवलं तर. त्याच्याकरता अनुकूल अधिकाधिक कोण आहेत हे तुमच्यामध्येच तुम्ही पहा. तुमच्यामध्येच एकत्रित येण्याचा सराव करा. नुसतं नाम जरी घ्यायचं झालं तरी देखील एकदाच ती घटना घडते की पहिला सुरुवात करतो आणि दुसरा त्याला प्रतिसाद देतो मग नंतर एकमेकांनाच नाम सांगायचं असतं. 2 तास सलग नाम फक्त सांगायचं आणि त्याच्यानंतर एखादा तासभर ध्यानाला बसायचं असं केल्यानंतर काय होतं याचा अनुभव घेण्यासारखा आहे. आणि हे बसण्याची ताकद याच वयात असते. त्याला पुढचं वय तितकं उपयोगी पडत नाही असं स्वरूपानंदांनी जर त्यांच्या आजारपणात असं केलं तर असं करण्यासाठी आजारी पडण्याची गरज नसते. आपल्या आहे त्या परिस्थितीमध्ये आपण तर उत्तमही आहोत. समर्थ म्हणतात इतुकेही नसता व्यंग सकळ देह आणि चांग तेणे धरावा परमार्थ मार्ग लागवेगी. झटपट त्यांनी याच्यावरून पावलं टाकली पाहिजेत. अशी झटपट की खऱ्या अर्थाने तुम्हाला संसारातल्या जबाबदाऱ्या त्या घ्यायच्या आहेत. प्रत्येकाला कर्तव्य कर्म करायची आहेत. तोपर्यंत तुमची कितीतरी तयारी झालेली असली पाहिजे. अशा बेतानी तुम्ही या अमृतधारामधून खरोखर प्रेरणा घ्यावी घेऊ शकता. तुम्ही घेतलेलीच आहे. त्याकरता तर ही तुमची मनोगत मी वाचून दाखवली. पण अजूनही करण्याला पुष्कळ अवकाश आहे. तशा पद्धतीने जरूर तुम्ही मी तुमच्याबरोबर आहेच. माझे आशीर्वाद ही तुमच्याबरोबर कायम असतील. माझे आशीर्वादच नाही तर स्वामीजींचे आणि सर्व संप्रदायाचे आशीर्वाद. तुम्ही असं जो कोणी प्रामाणिकपणाने करायचा प्रयत्न करतो तर त्याच्या मागे सर्व संप्रदायाची शक्ती उभी राहते. त्याला अनुकूल होतात गोष्टी साधना करण्यासाठी म्हणून. आणि ज्या प्रतिकूल असतात त्या प्रतिकूल वाटू न घेण्याची देखील एक जिद्द निर्माण होते. मनाची धाटणीच बदलते. तसं तुमचं होवो आणि तुमचं जीवन हे लौकिक अर्थाने देखील उत्तमच असो आणि पारमार्थिक अंगाने अधिक उत्तम असो अशा प्रकारचे आशीर्वाद मी तुम्हाला या प्रसंगी देतो. हरिओम तत्सत. बोला कुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.